प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 7वा अध्यायामध्ये 17 वचने आहेत, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा मूलभूत गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत.
इन रेव्हल्युशन चॅप्टर 6 गॉड ऑलरेडी मेड इट व्हेरी क्लिअर टू अस एज अ चर्च दॅट देर विल बी पर्सिक्युशन अँड देर विल बी मार्टर्स.
आणि प्रकटीकरणाच्या 6व्या अध्यायामध्ये परमेश्वराने आपल्याला अगोदरच ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की मंडळीवरती छळ राहील आणि वधलेले लोक राहतील.
So if one or two pastors are being killed for the sake of their faith, don't get surprised. It's been happening throughout the centuries.
Sarmak, jar tumhala dislo kalalo kiwa ek kiwa don je palak ahe te marle gelele ahe tar yacha vishay tumhi aashchar balgu naka karan shatkancha purvi ya sagla goshti ashas ghadat alele ahe.
This is going to be the experience throughout the ages.
Ani ha jo anubhav ahe jo कालयुग आहे त्याच्यामधून अनुभवला गेलेला आहे.
पर्सिक्युशन अँड हॉस्टिलिटी इज अ न्यू नॉर्म फॉर द बिलीवर.
आणि विश्वासणाऱ्यांसाठी छळ आणि एकलपणा हा विश्वासणाऱ्यांसाठी एक नवा काळ किंवा एक नवा युग आहे.
सो पीटर मेड इट व्हेरी क्लिअर, ही सेड बिलीवर थिंक इट नॉट स्ट्रेंज ऑफ फायरी ट्रायल विच इज टू ट्राय यू.
आणि म्हणून पेत्र ही गोष्ट आपल्याला स्पष्ट करतो की बंधुजन हो, ज्या वेळेस तुम्ही नाना प्रकारच्या समस्यांना सामोरे जाता तर त्यांना तुम्ही नवीन किंवा आश्चर्यचकित असं लेखू नका.
इंटरेस्टिंग थिंग, रेव्हल्युशन टॉक्स दॅट देर इज अ एंड टू एव्हरीथिंग.
आणि रोचक गोष्ट अशी आहे की प्रकटीकरण या गोष्टीविषयी आम्हाला सांगतं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यांचा एक शेवट असेल.
अँड वी सी व्हेन रेबल अँड द विकेट्स आर डिस्ट्रॉइड.
आणि आपण तिथे आणि आपण बघू की जे विद्रोह करणारे आहेत आणि जे भ्रष्ट किंवा पापी लोक आहेत त्यांचा नाश होईल.
We know the wrath of God is real.
आणि आम्हाला माहिती आहे की परमेश्वराचा क्रोध हा खरा किंवा वास्तविक
आहे. चॅप्टर 6 लास्ट संडे वी टॉक्ड अबाउट दोज पीपल हु वर क्राईंग टू द रॉक्स अँड द माउंटन्स टू फॉल अपॉन देम जस्ट टू एस्केप द रॉथ ऑफ गॉड.
आणि गेल्या रविवारी आपण प्रकटीकरणाचं पुस्तक 6व्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे की असे काही लोक आहेत जे परमेश्वराच्या क्रोधापासून पळून जाण्यासाठी दगडांना आहे, डोंगरांना आहे आणि अशा ज्या गोष्टी आहेत जे परमेश्वराच्या क्रोधापासून त्यांना वाचवतील अशा गोष्टींकडे ते धावा करत होते.
आणि इन रेव्हल्युशन चॅप्टर 6 वर्स 17 ही लिव्स द रायटर लिव्स अस विथ अ क्वेश्चन.
आणि प्रकटीकरणाचं पुस्तक याच्या 6 अध्याय वचन 17 जो लेखक आहे तो आपल्या समोर एक प्रश्न सोडून जातो.
सेड हू कॅन स्टँड अगेन्स्ट द रॅथ ऑफ गॉड.
आणि तो सांगतो की परमेश्वराच्या क्रोधाचा जो मोठा दिवस आला आहे त्याच्यासमोर कोणाचा टिकाव धरवे.
अँड दी आन्सर इज ऑबियस.
आणि त्याचं जे आन्सर आहे ते अति स्पष्ट आहे.
अँड बिकॉज इट इज अड्रेस टू द विकेट वी नो दॅट विकेट कॅनॉट स्टँड.
आणि हे जे संबोधन आहे जे पापी लोक आहेत त्यांच्यासाठी करण्यात आलेलं आहे कारण जे पापी लोक आहेत त्यांचा टिकाव धरवणार नाही.
बट द गुड न्यूज इज देर आर सम पीपल हु आर स्टँडिंग.
परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की असे काही लोक आहेत जे उभे आहेत.
अँड वी फाइंड द लिस्ट ऑफ दोज पीपल मेन्शन इन आवर पासेज दिस मॉर्निंग.
आणि त्या लोकांची जी यादी आहे जो शास्त्र भाग आपल्या समोर आला आहे त्याच्यामध्ये ती यादी आहे.
इन चॅप्टर 7 वर्सेस 1-8 द पॅसेज दॅट इज बिफोर अस फॉर दिस मॉर्निंग मेडिटेशन.
आणि प्रकटीकरणाचं पुस्तकाचा 7वा अध्याय आणि 1-8 वचने ही आपल्या समोर आज मननासाठी आहेत.
आय विल आस्क प्रवीण टू रीड दोज वर्सेस फॉर अस.
प्रकटीकरणाचं पुस्तकाचा 7वा अध्याय 1-8 वचने मी तुमच्यासाठी वाचतो. इथे या प्रकार लिहिलेला आहे. यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोणावर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे 4 वारे आडवून धरत होते. मी आणखी एक देवदूत सूर्यदेवाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहे त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशापैकी 1,44,000 शिक्का मारण्यात आला. यहुदा वंशांपैकी 12,000, 12,000 शिक्का मारण्यात आला. रौबेन वंशापैकी 12,000, गाद वंशापैकी 12,000, आशेर वंशापैकी 12,000, नफ्ताली वंशापैकी 12,000, मनशे वंशापैकी 12,000, शिमोन वंशापैकी 12,000, लेवी वंशापैकी 12,000, इस्साकार वंशापैकी 12,000, जबुलून वंशापैकी 12,000, योसेफ वंशापैकी 12,000, बिन्यामिन वंशापैकी 12,000 शिक्का मारण्यात आला.
There are a lot of seals that are put on numbers of people.
आणि इथे बरेचसे असे शिक्के आहे जे बऱ्याचशा लोकांवरती मारण्यात आलेले आहे.
But before we could begin, I would like to clarify certain things.
यापूर्वी की आपण या गोष्टींना सुरुवात करावी, काही गोष्टी आहे ज्या मी तुम्हाला स्पष्ट करून देतो.
फॉर एक्झाम्पल, वेन चॅप्टर 7, रेव्हल्युशन चॅप्टर 7 वर्स 1 बिगिन्स, आफ्टर दिस आय सॉ.
उदाहरणार्थ प्रकटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनाची जी सुरुवात आहे त्याची सुरुवात या प्रकारे होते की ह्यानंतर.
अँड दॅन इन वर्स 9 इट सेज आफ्टर दिस आय लुक्ड.
आणि मग वचन 9 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की सुरुवात अशी झालेली आहे की यानंतर मी पाहिले.
चॅप्टर 8 इट सेज इन वर्स 1 व्हेन द लॅम्प ओपन.
आणि मग सातवा आठवा अध्यायाच्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की
व्हेन द लॅम्प ओपन, आठवा अध्याय पहिलं वचन.
त्याने मग त्याने मग सातवा शिक्का फोडल्यावर
And verse 6, now the seven angels.
आणि वचन 6 मध्ये सांगण्यात आले मग ज्या सात देवदूतांजवळ.
यु विल फाइंड द सेम फ्रेजेस मेन्शन इन चॅप्टर 6.
आणि अशाच प्रकारचे जे वाक्प्रचार आहे तुम्हाला 6व्या अध्यायामध्ये पाहायला भेटतील.
फॉर एक्झाम्पल वर्स 3, व्हेन ही ओपन.
उदाहरणार्थ वचन 3 बघा, ज्या वेळेस त्याने दुसरा शिक्का फोडला.
अँड देन वर्स 5, व्हेन ही ओपन.
पाचवा वचन, त्याने तिसरा शिक्का फोडला.
वर्स 7, व्हेन ही ओपन.
वचन 7, त्याने शिक्का फोडला.
वर्स 9, व्हेन ही ओपन.
वचन 9 मध्ये त्याने शिक्का फोडला.
अँड वर्स 12, व्हेन ही ओपन.
आणि वचन 12 मध्ये त्याने 6वा शिक्का फोडला.
इट लुक्स लाईक दॅट दीज आर हॅपनिंग, देर इज अ सिक्वन्स.
आणि हे असं आपलं दिसून येऊ राहिलेलं आहे की एक क्रम तिथे आहे.
बिकॉज इन इंग्लिश लँग्वेज व्हेन वी से व्हेन, there is something that has happened and then something else is going to happen.
आणि ज्या वेळेस इंग्रजी मध्ये व्हेन किंवा जेव्हा हा शब्द वापरला जातो तर याचा अर्थ आहे की कुठली तरी जी गोष्ट आहे ती घडण्यावरती आहे.
इट युजली इंडिकेट्स अस टाइम फॅक्टर्स.
आणि सर्वसाधारणपणे ही जी गोष्ट आहे जी काळ समय आहे त्यांच्याकडे निर्देश देणारी आहे.
सो देर इज नॅचरल अझम्पशन फॉर अस लुकिंग ऍट दिस पर्टिक्युलर थिंग. वी थिंक दॅट देर इज अ सिक्वन्स. द फर्स्ट थिंग हॅपन and once it is over the second thing happen, once it is over the third thing happens.
आणि मग त्या कारणामुळे स्वभावतच आपण या गोष्टीने या प्रकारे समजतो की एक घटना घडलेली आहे ती पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर मग दुसरी घटना चालू झालेली आहे ती पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर मग तिसरी घटना घडणार आहे अशी गोष्ट आपण स्वभावतःच विचार करतो.
यू नीड टू अंडरस्टँड दिस इज हॅपनिंग इन हेवन.
आणि तुम्हाला ही गोष्ट समजणं आवश्यक आहे की ह्या ज्या गोष्टी आहे स्वर्गामध्ये घडत आहे.
वी नो दॅट देर इज अ इटर्नल नाव.
आणि आम्हाला माहिती आहे की जो अनंत काळपणा आहे तो आता आहे.
सो इट्स नॉट नेसेसरीली दॅट देर शुड बी सिक्वन्स बिकॉज वी नो दॅट ऑल द सील्स वर ब्रोकन ऍट द सेम टाइम. And all the horses that are lashing out of the persecution, it is happening at the same time.
आणि मग त्या कारणामुळे जे शिक्के आहे ते एकाच वेळेस फोडण्यात आलेले आहे. जे घोडेस्वार आहे ते एकाच वेळेस आलेले आहेत आणि सगळ्या ज्या घटना घडू राहिलेल्या त्या एकाच वेळेस घडू राहिलेला आहे अशाच प्रकारे आहे असं तुम्ही विचार करू नका.
असं तुम्ही विचार करा.
अच्छा ओके, असा तुम्ही विचार करा. ओके,
इन चॅप्टर 7 वेन यू से आफ्टर दिस डज नॉट मीन दॅट वन्स दिस इज ओव्हर द नेक्स्ट थिंग इज गोइंग टू हॅपन.
आणि म्हणून वचन 7च्या पहिल्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की यानंतर, तर याचा अर्थ असा नाही आहे की आता एक गोष्ट झालेली आहे आणि आता त्याचबरोबर दुसरी गोष्ट आता पुढे चालू होऊ राहिली.
देर इज गोइंग टू बी अ टाइम बट आय डोंट नो.
तिथे एक नक्की वेळ असेल पण त्या वेळेविषयी मला माहिती नाही.
आय कॅन सजेस्ट यू दॅट ऑन वेनसडे द थिंग्स आर गेटिंग ओव्हर अँड देर विल have a rest for 12 hours and then the next incident starts. We know our order of service for like that.
मी तुम्हाला असं सांगत नाही की बॉय बुधवारच्या दिवशी एखादी गोष्ट जी आहे ती थांबेल आणि मग त्याच्यानंतर काही काळ अवकाश राहील आणि मग त्याच्यानंतर पुढच्या वेळेस आपले जी दुसरी घटना घडेल असं मी सांगत नाही. जसं की आपले जे नियोजित सेवेचे कार्यक्रम असतात हप्त्यामध्ये ज्यांच्याविषयी आपण बोलतो,
सो यू कीप दॅट वन इन द माइंड. आय रिअली डू नॉट नो द टाइम फ्रेम्स दॅट आर देअर.
आणि म्हणून तुम्ही ही गोष्ट आपल्या मनामध्ये ठेवा, या गोष्टी या सगळ्या घटनांचा जो काल समय आहे तो नक्कीच मला माहिती नाही.
व्हॉट मेक्स द डिफरन्स बिटवीन द पीपल ऑन द सिक्स सील.
आणि जे सहाव्या शिक्क्यामध्ये ज्या लोकांचं वर्णन करण्यात आलेलं आहे त्यांच्यामध्ये काय फरक आहे.
हू आर क्राईंग आउट दॅट द रॉक अँड द हिल्स टू फॉल अपॉन देम सो दॅट दे विल बी डिलिव्हर्ड फ्रॉम द रात.
आणि जे मोठे पहाड आहे दरार आहे त्यांना सांगू राहिले की आमच्यावरती येऊन पडा जेणेकरून जो परमेश्वर आहे त्याच्या क्रोधापासून आम्ही वाचू.
अँड द पीपल हू आर स्टँडिंग बिफोर द फादर अँड द सन इन चॅप्टर 7.
आणि वचन अध्याय 7 मध्ये असे लोक जे परमेश्वरासमोर उभे आहेत.
चॅप्टर 6 पीपल आर फियरफुल अँड अफ्रेड.
आणि वचन अध्याय 6 मध्ये जे लोक नमूद करण्यात आलेले आहे हे लोक आतंकित आणि भयातीत झालेले आहेत.
बट इन चॅप्टर 7 पीपल हू आर स्टँडिंग बिफोर फादर अँड सन आर जॉय इन देअर हार्ट अँड नो फिअर.
आणि 7 अध्यायामध्ये ज्या लोकांना नमूद करण्यात आलेलं आहे ते पित्यासमोर उभे आहेत त्यांच्या हृदयामध्ये हर्ष आणि उल्हास आहे.
सो चॅप्टर 7 इज द आन्सर टू चॅप्टर 6 वर्स 17.
आणि सहाव्या अध्यायाच्या 17 वचनामध्ये जो विचारलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर अध्याय 7 आहे.
द ग्रेट डे ऑफ द लॉर्ड रात हॅज कम अँड हू कॅन स्टँड.
आणि परमेश्वराचा मोठ्या आणि महान दिवस क्रोधाचा दिवस आलेला आहे आणि कोणाचा त्याच्यासमोर टिकाव धरवेल.
द रेबेलियस अँड द विकेड कॅनॉट स्टँड.
आणि जे विद्रोही आहे आणि जे भ्रष्ट आहे त्यांचा टिकाव यात राहणार नाही.
बट देर आर हू हॅव अ सील ऑन देअर फोरहेड दे आर गोइंग टू स्टँड.
परंतु ज्यांच्या डोक्यावरती शिक्का मारण्यात आलेला आहे तेच त्या काळामध्ये उभे राहतील.
सो वी हॅव अ चर्च दॅट इज सील्ड.
आणि मग त्या कारणामुळे आपल्यासमोर एक अशी मंडळी आहे जिच्यावरती शिक्का मारण्यात आलेला आहे.
वर्सेस 1-8 चॅप्टर 7
अध्याय 7 त्याच्या 1-8 वचनांमध्ये.
अँड दॅन वर्सेस 9-17 वी हॅव द चर्च दॅट ग्लोरीफाईड.
आणि नंतर वचन 7-17 मध्ये अशी एक मंडळी आहे जी परमेश्वराचा गौरव करते. 9-17 वचनांमध्ये.
सो लेट्स लुक ऍट वर्स द फर्स्ट 3 वर्सेस ऑफ चॅप्टर 7.
तर मग आपण प्रकटीकरणाचं पुस्तक 7 अध्याय 1-7 वचने आहेत. 1-3 जे वचने आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष देऊया.
दिस इज वेअर वी सी दॅट द फोर एंजल्स आर स्टँडिंग.
इथे आपण बघतो की 3 देवदूत हे उभे आहेत.
अँड दे आर स्टँडिंग ऑन द 4 कॉर्नर्स ऑफ द अर्थ.
आणि ते पृथ्वीच्या 4 कोनांवर उभे आहेत.
इंटरेस्टिंगली दे आर होल्डिंग बॅक द 4 विंड्स ऑफ द अर्थ.
आणि रोचक दृष्ट्या इथे आपल्याला दिसून येतं की जे पृथ्वीवरील जे 4 वारे आहेत त्यांना ते धरून आहेत.
दॅट नो विंड माइट ब्लो ऑन अर्थ.
की जेणेकरून की पृथ्वीवरती कुठल्याही प्रकारचे वारे वाहता कामा नये.
ऑर सी
किंवा जो समुद्र
एनी ट्री
किंवा कुठलाही जो झाड आहे त्याच्या विरुद्ध.
दिस इज व्हॉट वी सी हॅपनिंग इन वर्स 1.
आणि वचन 1 मध्ये ही घटना आपल्याला घडताना दिसते.
व्हेन जॉन सेज आफ्टर दिस थिंग्स आय सॉ.
ज्यावेळेस योहान म्हणतो की यानंतर मी ज्या गोष्टी बघितल्या.
इट लुक्स लाईक दॅट देर इज अ सिक्वन्स.
आणि हे असं त्याच्यावर आपल्याला असं दिसून येतं की जणू तिथे एक क्रम आहे.
बट ॲज आय सेड अर्लियर द थिंग्स डिस्क्राइब्ड इन चॅप्टर 7 नीड नॉट नेसेसरली मे हॅव अ क्रॉनॉलॉजिकल सिक्वन्स.
जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की या ज्या घटनांमध्ये एक निश्चितच क्रम असायला पाहिजे हे आवश्यक नाही.
व्हॉट जॉन इज सेइंग आय सॉ अ विजन अँड आय सॉ अ विजन अँड आय सॉ अ विजन.
आणि जो योहान काय सांगू राहिलेला आहे की मी एक दर्शन बघितलं आणि मी एक दर्शन बघितलं.
सो इन वर्स 1 वी हॅव अ रिपीटेड यूज ऑफ नंबर 4.
आणि म्हणून वचन 1 मध्ये आम्हाला जो नंबर 4 आहे त्याची एक पुनरावृत्ती दिसून येते.
देर आर 4 एंजल्स.
इथे 4 देवदूत आहेत.
देर आर 4 कॉर्नर्स ऑफ द अर्थ.
तिथे पृथ्वीचे 4 कोण आहेत.
देर आर 4 विंग्स ऑफ द अर्थ.
आणि तिथे पृथ्वीवरील वाहणारे 4 वारे आहेत.
अँड वी सॉ द न्यूमरोलॉजी दॅट नंबर 4 सिम्बलाइज समथिंग.
आणि मग जर आपण जे सांख्यिकी शास्त्र आहे त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला दिसून येईल की जो नंबर 4 आहे आकडा 4 आहे हा कुठल्या तरी गोष्टीचं प्रतीक आहे.
इट रिप्रेझेंट द एंटायर वर्ल्ड.
आणि हा जो प्रतीक आहे हे संपूर्ण जगाला प्रतिमात्मक हा प्रतिकार प्रतिकात्मक रीतीने दर्शवतो
हा ऑल द होल अर्थ
किंवा संपूर्ण पृथ्वीला ते दर्शवतो.
सो व्हॉट एव्हर इज हॅपनिंग इन वर्स वन इज हॅपनिंग थ्रू आउट द होल अर्थ.
आणि त्या कारणामुळे ज्या गोष्टी वचन एक मध्ये घडून राहिलेल्या आहे त्या सगळ्या गोष्टी संपूर्ण पृथ्वीवरती घडत आहेत.
ना व्हेन यू लुक ॲट द फोर कॉर्नर्स ऑफ द अर्थ.
आणि आता जर तुम्ही पृथ्वीवरील चार जे कोपरे आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं
यू माइट इमिजिएटली से हे बायबल इज रॉंग अर्थ इज राऊंड अँड सर्कल डझंट हॅव फोर कॉर्नर.
तर मग तुम्ही लगेच मला तुम्ही सांगणार की जी पृथ्वी आहे ती तुम्ही लगेच म्हणणार की तुम्ही चुकीचे आहात कारण जी पृथ्वी आहे ती गोल आहे आणि गोल असल्या कारणामुळे तिला चार कोपरे असू शकत नाही.
देर इज अ थेअरी फ्लोटिंग ऑन यूट्यूब.
आणि मग अशी एक असा जो सिद्धांत आहे किंवा एक विचार आहे जो यूट्यूब वरती आपल्याला पाहायला भेटतो.
इट्स अ ओल्ड थेअरी बट इट्स गेनिंग न्यू व्ह्यूअर्स इन इंडिया.
आणि हा जो विचार आहे किंवा हे जे तथ्य आहे हे खूप जुनं आहे परंतु भारतामध्ये त्याला एक नवीन वार्ता किंवा नवीनपणा त्याला येऊ राहिलेला आहे.
सम पीपल ट्राय टू पुट अ थेअरी सेइंग दॅट अर्थ इज फ्लॅट.
काही लोक असं म्हणतात की जी पृथ्वी आहे ती सपाट आहे.
नॉट द राऊंड एज यू ऑल से.
आणि जसं तुम्ही सांगू राहिलेले आहे त्या प्रकारे ती गोल नाही.
सम ऑफ देम गो फर्दर अँड गिव्ह सम इंटरेस्टिंग प्रूफ फ्रॉम द बायबल अँड वन ऑफ देम इज फाउंड हियर.
आणि मग काही लोक जे आहे ते आणखी पुढे जातात आणि मग बायबल मधून काही गोष्टी ते सांगतात जी आपल्याला इथे पाहायला भेटते.
बिकॉज द वर्ड फोर कॉर्नर्स ऑफ द अर्थ.
कारण इथे जो शब्द आहे पृथ्वीचे जे चार कोपरे
द फोर कॉर्नर्स ऑफ द अर्थ डज नॉट मीन देर इज अ स्क्वेअर.
आणि मग पृथ्वीचे चार कोपरे आहे तर याचा अर्थ असा नाही की पृथ्वीला चार कोपरे आहे.
सिम्पली मीन्स फोर कार्डिनल पॉइंट्स ऑफ द कंपास.
आणि याचा अर्थ असा आहे की जे होकायंत्र असतं त्या होकायंत्रामध्ये दिलेले जे चार दिशा आहेत त्यांचा तिथे नमूद आहे.
नॉर्थ साऊथ ईस्ट अँड वेस्ट.
आणि मग उत्तर 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 दक्षिण पूर्व आणि पश्चिम.
द आयडिया इज व्हॉट एव्हर डायरेक्शन यू गो.
आणि विचार हा आहे की तुम्ही कुठल्याही दिशेला जा.
द इव्हन स्पोकन इन दिस वर्ड्स इज हॅपनिंग.
आणि जे या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्या गोष्टी घडत आहेत.
यू गो एज फार एज नॉर्थ.
आणि मग तुम्ही पश्चिमेकडे जितकं लांब जाताल तेवढं लांब जा.
यु विल फाइंड दिस थिंग हॅपनिंग.
तुम्हाला ही गोष्ट घडताना दिसेल.
यू गो एज फार एज द ईस्ट.
आणि मग तुम्ही पूर्वेकडे जेवढं लांब जाताल तेवढं लांब जा.
यू विल सी दिस थिंग्स हॅपनिंग.
ही गोष्ट तुम्हाला तिथे घडताना दिसेल.
सो दॅट्स द आयडिया फोर कॉर्नर्स ऑफ द अर्थ.
आणि म्हणून जे पृथ्वीचे जे चार कोपरे आहेत त्या चार कोपऱ्यांविषयीचा हा तो विचार आहे.
द फोर एंजल्स आर नॉट आयडेंटिफाईड.
आणि इथे जे चार स्वर्गदूत आहेत त्यांची ओळख करून देण्यात आली नाही.
दे आर जस्ट द फोर एंजल्स.
हे फक्त चार स्वर्गदूत आहेत.
बट व्हॉट दे आर डुईंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट.
परंतु ते जे गोष्टी करून राहिले ज्या गोष्टींना ते करत आहेत त्या अति महत्वाच्या आहेत.
दे आर होल्डिंग बॅक द विंड.
ते जी हवा आहे किंवा वारा आहे त्याला अडवून धरलेले आहेत.
ना इट्स इम्पॉर्टंट.
आणि हे खूप महत्वाचं आहे.
दे आर होल्डिंग बॅक द विंड.
ते त्या वाऱ्यांना अडवून धरलेले आहेत.
ना फोर काइंड्स ऑफ विंड दॅट इज होल्डिंग बॅक फ्रॉम ब्लोईंग ऑन द अर्थ.
आणि असे चार प्रकारचे वारे जे पृथ्वीवरती वाहतात त्यांना ते अडवून आहेत.
इफ यू टेक दिस वन लिटरली.
आणि मग जर तुम्ही ह्या गोष्टी जर वास्तविक स्वरूपामध्ये घेतल्या
देर इज नो वे द नेक्स्ट लेवल ऑफ पीपल आर गोइंग टू सर्व्हाइव्ह.
आणि मग जे पुढच्या स्तरावरचे जे लोक आहे त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारे म्हणजे कुठल्या प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी शक्यता नाही की ते याच्यामधून वाचू शकते.
ओके. वाय? बिकॉज द विंड्स हॅव बीन होल्ड बॅक.
कारण की जो वारा आहे तो वारा अडून धरलेला आहे.
अँड दॅन वन्स इट इज डन दॅन इट्स ओव्हर.
आणि मग ज्या वेळेस ही जर गोष्ट जर घडली तर मग सगळं काही संपलं.
वी नीड टू रिअली अंडरस्टँड सिम्बॉलिकली.
परंतु आम्हाला या सगळ्या गोष्टी प्रतिकात्मक स्वरूपाने समजणं आवश्यक आहे.
द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ द विंड इज गॉड्स जजमेंट.
आणि जो वारा आहे त्या वाऱ्याचा प्रतिकात्मक अर्थ आहे तो आहे परमेश्वराचा न्याय.
आय डोंट इंटरप्रिट दिस वन बेस्ड अपॉन माय मूड्स.
आणि बेस्ड अपॉन माय मूड्स. आणि मी माझा माझ्या ज्या विचारसरणीचा जो स्वभाव असतो त्या स्वभावानुसार मी याचं काही स्पष्टीकरण करत नाही.
बिकॉज देर आर लॉट ऑफ बायबल रेफरन्सेस दॅट गिव्ह अस द हिंट.
कारण असे बरेचसे पवित्र शास्त्राचे संदर्भ आहे जे आम्हाला काय म्हणतात हिंट देतात.
जर्मा चॅप्टर 49
या यिर्मयाचा 49वा अध्याय
एंड वर्स 34-37
आणि वचन 34-37
एंड द लॉर्ड देयर इज टॉकिंग अबाउट द प्रोविंस ऑफ इलाम
आणि जो प्रभू आहे तो प्रभू तिथे जो इलामाचा जो प्रदेश आहे त्याच्याविषयी तो तिथे बोलताना दिसतो
अँड देन इफ यू लुक ऍट वर्स 36
आणि मग जर तुम्ही वचन 36 बघितलं
ना इफ यू हॅव अ बायबल आय वुड लाईक यू टू टर्न टू द जर्माया 49 अँड वर्स 36
आणि जर तुमच्याकडे तुमचं जर बायबल असेल तर तुम्ही यिर्मयाचा 49वा अध्याय आणि 36वा वचन
सेव्ह आवर टाइम वी आर गोइंग टू रीड जस्ट वन वर्स गिव्ह अस एन आयडिया
आणि वेळेला वाचवण्यासाठी मी तुमच्यासमोर फक्त एकच वचन वाचत आहे
अँड आय विल ब्रिंग अपॉन इलाम द फोर विंड्स फ्रॉम द फोर क्वार्टर्स ऑफ हेवन अँड आय विल स्कॅटर देम टू ऑल दोज विंड्स अँड देर शॅल बी नो नेशन टू विच दोज ड्रिव्हन आउट ऑफ इलाम शॅल नॉट कम
36वा वचन त्या प्रकार लिहिलेला आहे इलामावर आकाशाच्या चारही भागातून मी चार वारे सोडी व त्यांना त्या चारही दिशांना विखरेन ज्यात इलामाचे बांगलेले लोक गेले नाहीत असे एकही राष्ट्र सापडायचे नाही
वर्स 37 हेल्प्स अस अंडरस्टँड व्हॉट दिस फोर विंड्स आर
आणि वचन 37 हे जे चार वारे काय आहेत हे समजायला आम्हाला मदत करतो
द लॉर्ड सेज आय विल टेरिफाय इलाम
आणि प्रभू इथं सांगतो की मी जो इलाम आहे त्या इलामाला मी भयकंपित करीन
आय विल ब्रिंग डिसॅस्टर अपॉन देम
मी त्यांच्यावरती विनाश घेऊन येईन
माय फियर्स अँगर डिक्लेअर्स द लॉर्ड
आणि माझा जो संतप्त क्रोध आहे याच्याविषयी परमेश्वर म्हणतो
अँड आय विल सेंड द सोड आफ्टर देम अंटिल आय हॅव कन्झ्युम देम
आणि मी त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावेल
आय सेट माय थ्रोन इन इलाम अँड डिस्ट्रॉय देअर किंग अँड ऑफिशियल्स डिक्लेअर्स द लॉर्ड
मी इलामात आपले सिंहासन मांडेन आणि तिथून राजा व सरदारांना नाश करेन असे परमेश्वर म्हणतो
सो वी नो दॅट द फोर विंड्स टॉक्स अबाउट द जजमेंट ऑफ गॉड कमिंग ओव्हर ऑल अर्थ
तर मग आम्हाला ही गोष्ट कळून येते की पृथ्वीवरील चार वारे याचा अर्थ आहे की संपूर्ण पृथ्वीवरती येणारा परमेश्वराचा न्याय
द लॉर्ड इज गोइंग टू टेरिफाय अँड डिस्ट्रॉय एव्हरीथिंग
आणि परमेश्वर जे सर्व काही आहे त्या सर्वांना तो भयकंपित करेल आणि त्यांचा तो नाश करेल
सो रेव्हल्युशन चॅप्टर 7:1
आणि म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तकाचं 7वा अध्याय वचन 1
द फोर एंजल्स स्टँडिंग ऍट द फोर कॉर्नर्स ऑफ द अर्थ
आणि चार स्वर्गदूत जे पृथ्वीच्या चार कोणांवरती उभे आहेत
दे आर ऍक्च्युअली होल्डिंग बॅक द विंड दे आर होल्डिंग बॅक द जजमेंट ऑफ गॉड
तर ते जे पृथ्वी जे चार वारांना अडवून आहेत तर ते परमेश्वराच्या न्यायाला ते अडवून आहेत
अँड दे आर नॉट सपोज टू ब्लो इट अंटिल द लॉर्ड सेज
आणि जोपर्यंत प्रभू त्यांना सांगत नाही तोपर्यंत ते त्या वाराला सोडू शकत नाही
लुक ऍट वर्स 2 and 3
वचन 2 आणि 3 पहा
It says, Then I saw another angel ascending from the rising of the sun with the seal of the living God, and he called out with a loud voice to the four angels who had been given power to harm earth, the sea, saying, Do not harm the earth, or the sea, or the tree, until we have sealed the servants of God on their foreheads.
Vachan 2:19 मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते त्यांना तो उच्चस्वराने म्हणाला आमच्या देवाचे जे दास आहे त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका
द फोर एंजल्स हू आर होल्डिंग बॅक द विंड्स And these winds are having a tremendous power to destroy the earth.
आणि जे चार स्वर्गदूत जे चार वाऱ्यांना अडून आहेत त्या वाऱ्यांमध्ये संपूर्ण पृथ्वीचा विनाश करण्याची भयानक अशी शक्ती आहे
But they are told not to hurt the earth.
परंतु त्यांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे पृथ्वीला उपद्रव करता कामा नये
Do not harm the earth, the sea.
आणि कुठल्याही प्रकारे पृथ्वीला किंवा समुद्राला त्यांनी उपद्रव करू नये
ना दिस इज बीन टोल्ड व्हेरी क्लिअरली
आणि ही गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे
इट इज व्हेरी इंटरेस्टिंग इन चॅप्टर 8
आणि वचन 8 मध्ये आणखीन रोचक दृष्टी आहे
व्हेन द 7th सील इज ओपन
ज्यावेळेस 7वा शिक्का फोडण्यात आला
we find that there is a trumpet that is blown, and then the trumpet is the seventh seal.
आणि आपल्याला मग कळून येतं की एक सातवा शिक्का फोडल्यानंतर एक मोठा कर्णा तिथे वाजवण्यात आलेला आहे.
And then trumpet blows.
आणि मग कर्णा वाजवण्यात आला.
Blows by the wind, right?
आणि मग हा जो कर्णा आहे हा हवेच्या द्वारे वाजवण्यात आला.
Okay, so it's interesting. The wind blows.
आणि मग ही गोष्ट एक रोचक आहे, कारण तिथे जी हवा आहे ती हवा वाहिली.
Chapter 8 and verse 6 to 9.
आणि अध्याय 8 आणि वचन 6 ते 9.
जस्ट टू गिव्ह यू अन आयडिया,
तुम्हाला एक कल्पना देण्यासाठी.
When the seven angels were at seven trumpets prepared to blow them, the first angel blew his trumpet, and there followed hell and fire mixed with blood, and these were thrown upon the earth, and the third of the earth was burned up, and the third of the trees were burned up, and all the green grass was burned up.
आणि सहा सात वर्षात दिलेलं आहे की मग ज्या सात स्वर्गदूतांचा सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजवण्यास सिद्ध झाले. पहिल्या सर्वदूताने कर्णा वाजवला तेव्हा रक्त मिश्रित गारा व अग्नि उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली, आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला, एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.
अँड देन इन वर्स 8 वी फाइंड द माउंटन अँड द ट्रीज.
आणि मग वचन 8 मध्ये आम्हाला डोंगर आणि जे झाडे आहेत ते आम्हाला पाहायला भेटतात.
इवन द सी,
एवढंच नव्हे तर समुद्र सुद्धा.
सो दी अर्थ द सी अँड द ट्री.
तर मग जी पृथ्वी आहे, समुद्र आहे आणि सगळे वृक्ष आहे.
दिस इज व्हॉट वी सॉ इन चॅप्टर 7 वर्स 1 to 3.
आणि सातव्या अध्यायाच्या 1 ते 3 वचनामध्ये ह्या गोष्टी आपण बघितल्या.
इट इज दे आर बीन टोल्ड इन चॅप्टर 7 नॉट टू हर्ट.
आणि यांना सांगण्यात आलेलं आहे वचन अध्याय 7 मध्ये की यांना कुठल्याही प्रकारे उपद्रव करू नका.
बट इन चॅप्टर 8 दे हॅव बीन हर्ट.
परंतु 8व्या अध्यायामध्ये त्यांच्यावरती उपद्रव करण्यात आलेला
आहे. देर इज अ टाइम पिरियड इन विच यू आर दिस पीपल आर नॉट डिस्ट्रॉइड, अँड द टाइम पिरियड वेन दे आर डिस्ट्रॉइड.
आणि मग असा एक वेळ आहे की ज्याच्यामध्ये या लोकांचा नाश करण्यात आलेला नाही आहे, परंतु असा पण वेळ आलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांचा नाश करण्यात आलेला आहे.
इन वर्स 2 वी आर इंट्रोड्यूस टू द 5th एंजल.
आणि वचन 2 मध्ये आम्हाला जो 5वा स्वर्गदूत आहे त्याची ओळख करून देण्यात आली आहे.
नाउ दिस पर्टिक्युलर एंजल इज कमिंग इंटरेस्टिंगली.
आणि हा जो विशिष्ट असा स्वर्गदूत आहे हा खूप रोचक दृष्ट्या आपल्या समोर येत आहे.
सेज दॅट देन आय सॉ अनदर एंजल असेंडिंग फ्रॉम द रायझिंग ऑफ द सन.
इथे सांगण्यात आलेलं आहे की मग मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला.
प्रॉबब्ली फ्रॉम द ईस्ट साइड,
कदाचित पूर्व दिशेने.
इमिजिएटली डिस्पेंसेशनलिस्ट विल गो बॅक टू ऑल द वे टू जपान, चायना ऑर इवन टू इंडिया.
आणि मग जे काळांची वर्गवारी करणारे जे लोक आहेत ते लगेचच मग जे पूर्वी देश आहे, जपान आहे आणि मलेशिया इतर जे देश आहेत त्यांच्याकडे ते लगेच वळतील.
आय इंटरप्रिटेड दॅट वन अर्लियर वेन आय वॉज अ डिस्पेंसेशन.
आणि मग ज्यावेळेस मी या मताचा अंगीकार करता होतो तर त्यावेळेस मी या गोष्टीचं स्पष्टीकरण त्या प्रकारे केलं.
बट दॅट्स नॉट एक्झॅक्टली व्हॉट इट इज.
परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत इथे या त्या प्रकारे नाही.
मलाखी चॅप्टर 4,
मलाखीचं पुस्तक 4 अध्याय
अँड वर्सेस 1, 2 and 3.
वचन 1, 2 आणि 3.
मलाखी चॅप्टर 4,
मलाखी याचा 4 अध्याय
अँड वर्सेस 1, 2 and 3.
वचन 1, 2 आणि 3.
अँड व्हॉट वी सी दॅट.
आणि आपल्याला ते काय पाहायला भेटतं बरं.
फॉर बिहोल्ड द डे इज कमिंग बर्निंग लाईक अ ओव्हन, व्हेन ऑल द अरोगन्स अँड द इव्हिल डूअर्स विल बी स्टबल, अँड द डे दॅट इज कमिंग शॅल सेट देम अब्लेज, सेज द लॉर्ड ऑफ द होस्ट. सो इट विल लीव देम नायदर रूट नॉर ब्रांच. बट फॉर यू हु फियर माय नेम, अँड दिस इज द वर्ड, द सन ऑफ रायटसनेस शॅल राईज विथ हिलिंग इन इट्स विंग्स.
वचन 1, पहा भक्तीसारखा तप्त दिवस येत आहे, सर्व गर्विष्ठ सर्व दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकेल, त्यांचे मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल.
इन चॅप्टर 4, मलाखी चॅप्टर 4 वर्स 1 टॉक्स अबाउट बर्निंग.
आणि मलाखी याचा 4 अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये भट्टीसारखा जो तप्त दिवस आहे त्याच्याविषयी सांगण्यात आलेला आहे.
दॅट इज मेन्शन इन रेव्हल्युशन चॅप्टर 8 वर्स 7 to 8.
आणि प्रगटीकरणाचं पुस्तकाचा 8 अध्याय आणि वचन 7 ते 8 वचनामध्ये याचं वर्णन करण्यात आलं आहे.
ट्रम्पट्स ब्लोइंग अँड
the burning fire falling from heaven that burns everything.
आणि करणा वाजवण्यात आलेला आहे आणि स्वर्गामधून अग्नि मिश्रित अग्नि पृथ्वीवरती टाकण्यात आलेला आहे.
Verse 2 and 3 of Malachi chapter 4 talks about the sun of righteousness.
आणि मलाकी याचा चौथा अध्याय याचा दोन आणि तिसरा अध्याय त्याच न्यायाचं वाखाणणी करतात.
That sun of righteousness is clearly a reference to the Messiah, the Lord Jesus Christ.
आणि जो न्यायत्वाचा जो सूर्य आहे हा सूर्य हा अतिशय स्पष्टपणे जो मसीहा आहे त्याला प्रकट करणारा आहे.
सन राइजेस फ्रॉम द ईस्ट
आणि जो सूर्य आहे तो पूर्वेस उगवतो.
अँड देन वी सी द राइजिंग ऑफ द सन इन चॅप्टर 7:2
आणि 7 अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये त्याच सूर्याचा उगवण आपण पाहतो.
सो वी नो दॅट द मेटाफोर द सन राइजिंग इज लाइक सॉल्युशन कमिंग आणि मसाया इज कमिंग.
आणि म्हणून जो सूर्य उगवण आहे हे जे मसीहाचं जे वर येणं आहे त्याचं ते प्रतीक आहे.
ईस्ट इज रिअली प्रॉमिनंट
आणि ही जी गोष्ट आहे
ईस्ट दिशा
म्हणून ही जी दिशा पूर्व जी दिशा आहे ही खूप महत्वाची आहे.
सी वाईज मॅन केम फ्रॉम ईस्ट
आणि तुम्हाला माहिती आहे की जे माजी लोक आहे ते पूर्वेपासून आले.
एझेकिएल चॅप्टर 43:1-5 द ग्लोरी ऑफ द लॉर्ड एंटर एझेकिएल्स टेम्पल फ्रॉम द ईस्ट.
आणि एझेकिएलचं पुस्तक याचा 43:1-5 वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराचं जे तेज आहे ते पूर्व दिशेकडून आलं.
सो मेटाफोर इज ईस्ट इज व्हेरी पॉझिटिव्ह टॉक्स अबाउट रिडम्पशन कमिंग.
आणि मग त्या कारणामुळे पूर्व दिशेविषयीचा जो अलंकारिक शब्द आम्हाला देण्यात आलेला आहे ते आम्हाला परमेश्वराच्या उद्धाराविषयी तारणाविषयी आम्हाला सांगतं.
सो ही सेड आय सॉ अनदर एंजल असेंडिंग फ्रॉम द ईस्ट.
आणि इथे सांगण्यात आलेलं आहे की मी आणखी एक स्वर्गदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला.
दॅट्स क्राइस्ट कमिंग विथ द सील ऑफ द लिव्हिंग गॉड.
आणि तो ख्रिस्त आहे जो परमेश्वर जो जिवंत परमेश्वराच्या शिक्क्याला घेऊन वर येत आहे.
अँड दॅट ही कमांडेड द फोर एंजल्स नॉट टू हार्म द सी द ट्री अँड अर्थ.
आणि मग त्याने स्वर्गदूतांना सांगितलेलं आहे की तुम्ही जो समुद्र आहे पृथ्वी आहे आणि जे झाडे आहे त्यांच्यावरती उपद्रव करू नका.
नाव द वर्ड Seal of the living God.
आणि जो शब्द आहे परमेश्वर जिवंत परमेश्वराचा शिक्का
इट्स इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड.
हा हे समजून घेणं खूप आवश्यक आहे.
सील सिग्निफाईज थ्री थिंग्स.
आणि हा जो शिक्का आहे तीन गोष्टींना आपल्याला सांगतो दर्शवतो.
द फर्स्ट वी सी व्हेन वी से सील इट टॉक्स अबाउट ऑथेंटिसिटी.
आणि ज्यावेळेस पहिली गोष्ट ज्यावेळेस शिक्क्याविषयी सांगण्यात आलेला आहे तर तो शिक्का अधिकारपणाविषयी आम्हाला सांगतो.
इट टॉक्स अबाउट द रियालिटी द जेन्युइननेस सेइंग दॅट आय एम ट्रू.
आणि ते आम्हाला जे वास्तविकता आहे जे खरंपणा आहे त्याच्याविषयी आम्हाला बोलतंय की ज्या गोष्टी मी सांगत आहे त्या खऱ्या आहेत.
वी आयडेंटिफाय द ओरिजिनल फ्रॉम द डुप्लिकेट बाय द सील.
आणि आपण जे असली आहे आणि जे नकली आहे त्यांची ओळख आपण जो शिक्का मारलेला आहे त्याच्याद्वारे करतो.
इन जॉन चॅप्टर 6:27 जीजस सेज
आणि योहान 6:27 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो
गॉड द फादर हॅज पुट हिज स्टॅम्प ऑफ ऑथेंटिकेशन ऑन मी.
आणि देव जो पिता आहे त्याने अधिकाराचा शिक्का माझ्यावरती मारलेला आहे.
आय एम ट्रू आय एम जेन्युइन आय एम रिअल.
मी सत्य आहे मी खरा आहे आणि मी वास्तविक आहे.
ऑल अथॉरिटी इज गिव्हन टू मी.
संपूर्ण अधिकार मला देण्यात आलेले आहे.
दॅट्स व्हॉट वी से व्हेन वी से सील ऑफ द लिव्हिंग गॉड.
आणि म्हणून ज्यावेळेस जिवंत परमेश्वराचा शिक्का ज्यावेळेस आपण बघतो तेव्हा ही ती गोष्ट आहे.
सेकंडली वी सी द सील टॉक्स अबाउट द ओनरशिप.
आणि दुसरी गोष्ट जी शिक्क्याविषयी आम्हाला पाहायला भेटते आहे ते आहे मालकीपणा.
सेकंड तिमत्ती चॅप्टर 2:19
दोन तिमत्ती असा दोन अध्यायाने वचन 19
इट सेज द लॉर्ड नोज देम दॅट आर हिज.
आणि इथे सांगण्यात आलेलं आहे की जे परमेश्वराचे आहे त्यांना तो जाणतो.
व्हेन वी से लॉर्ड इज माय शेपर्ड
ज्यावेळेस आपण म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.
इन अदर वर्ड्स वी से आय बिलॉन्ग टू द शेपर्ड.
दुसऱ्या शब्दात आपण म्हणतो की मी जो मेंढपाळ आहे त्याचा आहे.
इन अदर वर्ड्स वी से दॅट इट्स अ शेपर्ड हू टेक्स ऑल माय रिस्पॉन्सिबिलिटीज अँड केअर.
दुसऱ्या शब्दात आपण म्हणतो की जो मेंढपाळ आहे तो माझ्या सगळ्या गरजा घेतो आणि तो माझी सगळी काळजी वाहतो.
टू प्रोव्हाइड अँड टू प्रोटेक्ट इज द रिस्पॉन्सिबिलिटी.
आणि माझा पुरवठा करणं माझी काळजी घेणं ही ती जबाबदारी आहे.
That talks about the ownership.
आणि ही जी गोष्ट आहे जे मालकत्व आहे त्याच्याविषयी बतावणी
करते. If you are the owner, it's your responsibility to provide and protect.
जर तुम्ही मालक आहात तर मग तुमची जबाबदारी आहे की तुम्ही पुरवठा करावा आणि त्याची सुरक्षा करावी.
And we are sheep and he is the shepherd.
आणि आपण मेंढरे आहोत आणि तो आपला मेंढपाळ आहे.
So God takes responsibility, our responsibility, so that to provide for us and to protect us.
तर मग परमेश्वर हा आमची जबाबदारी घेतो की आम्हाला योग्य तो पुरवठा व्हावा आणि योग्य ती आमची सुरक्षा व्हावी.
Thirdly, seal signifies security.
आणि मग तिसरा जो शिक्क्याचा अर्थ आहे ती म्हणजे सुरक्षा.
Matthew 27:66
मत्तय 27 आणि 66 वचनामध्ये
टूम ऑफ जीसस क्राइस्ट हॅड द सील.
तिथे आपण बघतो की येशू ख्रिस्ताची जी कबर आहे तिच्यावर ते शिक्का मारण्यात आला.
वॉज सिक्युअर्ड.
तिला सुरक्षित करण्यात आलं.
Ephesians 4:30
आणि Ephesians 4:13 मध्ये
पॉल सेज ग्रीव नॉट द होली स्पिरिट वेअर बाय यू आर सेल अनटू द डे ऑफ रिडेम्पशन.
पॉल सांगतो की पवित्र आत्म्याला तुम्ही शोकित करू नका ज्याच्याद्वारे तुमच्यावरती ताणाच्या दिवसासाठी शिक्का मारण्यात आलेला आहे.
इन फॅक्ट Ephesians 1:12-14 टॉक्स मोर अबाउट द सीलिंग.
आणि इफिस कागदपत्र याचा पहिला अध्याय 12 आणि 14 वचन आणखी शिक्का मारण्याविषयी आम्हाला सांगतं.
This talks about the assured relationship of a believer to his God.
आणि या सगळ्या गोष्टी विश्वासणाऱ्याची जी परमेश्वराविषयीची जी निश्चित अशी खात्री आहे त्याच्याविषयी ते बोलतं.
The word is given there in English is earnest.
आणि इथे जो शब्द इंग्रजीमध्ये देण्यात आलेला आहे तो शब्द आहे
डाऊन पेमेंट. अर्नेस्ट म्हणजे
डाऊन पेमेंट म्हणजे प्रारंभीची काय म्हणतात बयाना रक्कम.
सो इट टॉक्स अबाउट द ओनरशिप.
आणि म्हणून ही गोष्ट जे मालकत्व आहे त्याच्याविषयी बोलतं.
द वर्ड अर्नेस्ट
आणि जी बयाना रक्कम आहे
इन ग्रीक इज कॉल अराबॉन.
आणि मग ग्रीकमध्ये त्याला अराबॉन असं म्हणण्यात आलेलं आहे.
ऍक्च्युअली कॅन बी ट्रान्सलेटेड ॲज एंगेजमेंट.
आणि मग याचा जो वास्तविक म्हणजे ते खऱ्या अर्थाने काय म्हणतात एंगेजमेंट वाग्दत्त होणं हा त्याचा मूळ अर्थ आहे.
सो द सील इज ऑन द फोरहेड.
म्हणून जो शिक्का आहे तो कपाळावरती मारण्यात आला.
वी हॅव सील द सर्वंट्स ऑफ आवर गॉड ऑन देअर फोरहेड.
आणि सांगण्यात आलेलं आहे की जे परमेश्वराचे जे सेवक आहे त्यांच्या कपाळावरती शिक्का मारण्यात आला.
नाउ इमिजिएटली यू विल लाइक टू सी द डिझाईन ऑफ दॅट सील.
आणि मग लगेच तुम्हाला त्या शिक्क्याची जी रचना किंवा डिझाईन कसं असेल ते तुम्हाला बघायला आवडेल.
अँड व्हॉट इन युअर वाइल्डेस्ट इमॅजिनेशन यू थिंक अबाउट द डिझाईन.
आणि मग तुम्ही तुमच्या सैरावैरा असणाऱ्या कल्पनामध्ये तुम्ही त्या शिक्क्याची कल्पना करू शकता.
सो व्हॉट सील इज गोइंग टू बी ऑन द फोरहेड.
मग आमच्या कपाळावरती कशा प्रकारचा शिक्का असेल.
सो इट विल बी व्हेरी क्लिअर ऑन माय फोरहेड राईट.
आणि मग जर माझ्या कपाळावरती असेल तर अतिशय स्पष्ट असेल.
काय ऑन हिज ऑल्सो.
आणि मग माझ्या कपाळा असेल तर मग तिथे पण स्पष्ट असेल.
व्हॉट डू यू थिंक शुड बी द सील ऑन माय फोरहेड.
आणि मग त्यांच्या कपाळावरती जो शिक्का असेल तो काय असेल कसा.
Revelation 7:2
प्रकटीकरणाचं पुस्तक 7 अध्याय आणि वचन नंबर 2
द सील ऑफ द लिव्हिंग गॉड
जिवंत परमेश्वराचा शिक्का.
ऑन द फोरहेड Verse 3 सेज.
आणि कपाळावरती Verse 3 आम्हाला सांगतं.
सो मे बी क्रॉस
कदाचित मग क्रॉस असू शकतो.
ऑर द स्टार ऑफ अ डेव्हिड
किंवा मग दाविदाचा तारा असू शकतो.
ऑर अ स्टाफ
किंवा मग जी मेंढपाळाची काठी आहे ती.
ऑर अ फिश
किंवा मग एखादा मासा.
What kind of a seal?
कुठल्या प्रकारची तो शिक्का असेल.
इन व्हॉट कलर
कुठल्या प्रकारच्या रंगाची ती असेल.
इफ यू आर अ डिस्पेन्सेशनिस्ट यू हॅव टू टेक दिस लिटरली अँड देन यू आर गोइंग टू गो यू नो वाइल्ड इमॅजिनेशन.
आणि मग जर तुम्ही काळाची वर्गवारणी किंवा विभागणीवरती विश्वास करणारे असाल तर मग तुम्ही तुमच्या विचारांमध्ये अतिशय सैरावैरा असाल.
बट देन वी ऑलरेडी सॉ द सील टॉक्स अबाउट ऑथेंटिकेशन ओनरशिप अँड सिक्युरिटी.
आम्ही अगोदरच बघितलेलं आहे की जो शिक्का आहे तो परमेश्वराच्या अधिकारपणाविषयी परमेश्वराच्या सुरक्षेविषयी आणि परमेश्वराच्या मालकत्वाविषयी बोलते.
जस्ट लाईक द सील ऑर द मार्क ऑफ द बीस्ट.
आणि हे त्याच प्रकारे आहे जणू त्या श्वापदाचा किंवा त्या प्राण्याचा जो शिक्का आहे त्याप्रमाणे
666
ज्याला आपण 666 म्हणतो
अँड दॅन यू नो मच अबाउट 666 इज इट नॉट
आणि मग
थ्रू द व्हॉट्सअप बायबल सेमिनारी
आणि मग तुम्हाला जे व्हॉट्सअपची जी बायबल सेमिनारी आहे त्याच्याद्वारे 666 विषयी बरीच अशी माहिती आहे.
Isn't that WhatsApp Bible seminary gives you the idea that there are microchips which has been inserted in your forearms and head and ears and I don't know which are the places you can think about.
आणि मग त्या WhatsApp university मध्ये तुम्हाला असं माहिती आहे की मग अशी एक मायक्रोचिप राहील जी तुमच्या हातामध्ये आहे किंवा शरीराच्या इतर भागामध्ये किंवा कपाळावरती मानेतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती तुम्हाला भेटतात.
इन ओल्ड टेस्टमेंट
जुन्या करारामध्ये
द सील बिंग ऑन द फोर हेड इज ऍक्च्युअली देर आर टू रिझन्स फॉर दॅट.
जुन्या करारामध्ये जो शिक्का कपाळावरती मारण्यात यायचा त्याच्या मागे दोन कारणं होती.
इन द ओल्ड टेस्टमेंट द हाय प्रिस्ट वेंट इन टू द टेम्पल अँड दे हॅड अ प्लेट एनग्रेव्ड विथ अ मेटल ऑन देअर फोर हेड.
आणि जुन्या करारामध्ये ज्या वेळेस जो महायाजक असायचा जो महायाजक ज्यावेळेस मंदिरामध्ये जायचा तर त्याच्या डोक्यावरती जो जी पगडी बांधली जायची त्याच्यावरती एक पत्राची पट्टी लावली जायची.
अँड ऑन इट वॉज रिटन होलीनेस टू द लॉर्ड.
आणि त्याच्यावरती लिहिलं जायचं की परमेश्वरासाठी पवित्र.
सो यु नीड टू अंडरस्टँड द पॉइंट इज.
तर मग तुम्हाला ही गोष्ट समजणं आवश्यक आहे की मुद्दा हा आहे
दॅट जीसस अँड हिज रिडेम्प्टिव्ह वर्क इज द हायेस्ट प्लेस ऑफ प्रॉमिनन्स अँड इम्पॉर्टन्स इन अवर लाईफ.
की येशू ख्रिस्ताने जे कार्य आमच्यासाठी केलेलं आहे ते आमच्या जीवनासाठी अति महत्वाचं आणि सर्वोच्च असं आहे.
देर इज नथिंग लिटरली टाटूड ऑन अवर फोरहेड.
आणि आमच्या डोक्यावरती वास्तविकरित्या असं कुठल्याही प्रकारे छाप किंवा शिक्का तिथे नाही आहे.
द बिलिव्हर व्हेन ही सेज बिलीवर्स फोर हेड
ज्यावेळेस सांगण्यात आलेलं आहे की विश्वासणाऱ्यांच्या कपाळावर
इज टॉकिंग अबाउट हिज फोर फ्रंट माइंड.
आणि ते सांगण्यात ते
फोर फ्रंट माइंड नाही त्याच्या विचारामध्ये प्राथमिक ख्रिस्ताला
ते असं आहे की त्यांच्या विचारामध्ये येशू ख्रिस्ताची जी प्राथमिकता आहे त्याच्याविषयी ते बोलतं.
सो व्हॉट यू नीड टू हॅव इज द बिलीवर्स लाईफ स्टाईल इन विच एव्हरी डे every time there is a display of God's prominence in his life.
आणि तर मग ही गोष्ट अशी आहे की जो विश्वासणारा आहे त्याच्या प्रत्येक प्रतिदिवशीच्या जीवनामध्ये परमेश्वराचं ज्या गोष्टी आहे किंवा वास्तविकता आहे त्यांना प्रतिदिवसाच्या जीवनामध्ये प्रकट करणं.
हा द सील ऑन द फोर हेड इज अ मेटाफोर विद द आयडिया
की जी कपाळावरती मारणारा जो शिक्का आहे तो या गोष्टीचा विचार आहे.
दॅट होली स्पिरिट विथ द सॉल्वेशन दॅट गॉड हॅज गिव्हन टू यू.
की पवित्र आत्मा ज्याच्याद्वारे उद्धार परमेश्वर आम्हाला ज्याने देऊ केलेला आहे
अलाउज यू टू कंटिन्युअली प्रेझेंट युअर बॉडी एज अ लिव्हिंग सॅक्रिफाईस.
जो तुम्हाला तुमच्या शरीराला जिवंत असे ग्रहणयोग्य बलिदान म्हणून सादर करण्यास मदत करतो.
अँड ब्रिंग्स अ स्वीट स्मेलिंग सेवियर टू द लॉर्ड.
जो परमेश्वर त्याला स्वीकार्य असा मधुर सुवास परमेश्वरला प्रदान करतो.
सो दॅट युअर वर्शिप इज ऍक्सेप्टेबल टू हिम.
जेणेकरून तुमची जी भक्ती आहे ती परमेश्वरला स्वीकार्य राहील.
अँड वी नो फॉर शुअर दॅट वर्शिप डज नॉट सिम्पली मीन्स अ संडे वर्शिप सर्व्हिस.
आणि आम्हाला सर्वांना खात्रीपूर्वक माहिती आहे की भक्ती म्हणजे फक्त रविवारचीच भक्तीच नाही.
वर्शिप इज वर्शिपिंग गॉड. In other words, we are putting God in our lifestyle at the forefront and at the prominence.
भक्ती चा अर्थ आहे की परमेश्वराची भक्ती आणि उपासना करणं आणि प्रतिदिवशीच्या जीवनामध्ये परमेश्वरासमोर स्वतःला वागवणं आणि जगणं.
और कीपिंग ख्राइस्ट एज द सेंटर.
किंवा जो ख्रिस्त आहे त्याला केंद्रामध्ये किंवा मध्यावधी ठेवणं.
और कीपिंग ख्राइस्ट एज द ऑथर अँड द फिनिशर ऑफ युअर फेथ.
किंवा ख्रिस्ताला जो तुमच्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्णकर्ता आहे त्या प्रकारे त्याला ठेवणं.
सो व्हेन यू हॅव द सील ऑफ द लिव्हिंग गॉड.
तर मग ज्या वेळेस जिवंत परमेश्वरचा शिक्का तुमच्या कपाळावरती आहे मग तुम्ही कुठेही जा
यू आर आयडेंटिफाईड एज गॉड्स पीपल.
तुम्ही परमेश्वराचे लोक म्हणून ओळख देण्यात आले
बाय युअर स्पीच.
तुमच्या वक्तव्यांच्या द्वारे,
बाय युअर बिहेव्हिअर,
तुमच्या वागणुकीच्या द्वारे,
बाय युअर लाईफस्टाईल,
तुमच्या जीवन वर्तणुकीच्या,
बाय युअर डिसिजन मेकिंग प्रोसेस,
तुमच्या निर्णय प्रक्रियेच्या द्वारे,
बाय युअर परचेसेस,
किंवा तुमच्या विकत घेण्याच्या द्वारे,
द वे यू स्पेंड युअर मनी,
ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या पैशाचा व्यय करता,
द वे यू अक्युम्युलेट मनी,
तुम्ही ज्या प्रकारे पैशांची देवाण
घेवाण, द वे यू स्पेंड युअर टाइम,
किंवा ज्या प्रकारे तुम्ही आपला वेळ घालवता,
द वे यू एंटरटेन युअर सेल्फ,
आणि ज्या प्रकारे तुम्ही आपलं स्वतःचं मनोरंजन
करता, इन एव्हरीथिंग द बिलीव्हर इज गिव्हन एन आयडिया दॅट ही नीड टू शो दॅट क्राइस्ट इज द फोर फ्रंट.
आणि या सर्व गोष्टींमध्ये विश्वासदारांना सांगण्यात आलेलं आहे की जो ख्रिस्त आहे, जो तुमच्या केंद्रस्थानी आहे, त्याला आज तुम्ही दर्शवा.
इन एव्हरीथिंग दॅट यू डू इट फॉर द ग्लोरी ऑफ गॉड.
या सर्व गोष्टी तुम्ही करता, त्या सर्व गोष्टी तुम्ही परमेश्वराच्या गौरवासाठी करता.
सो सील ऑन द फोर हेड,
म्हणून जी कपाळावरती शिक्का मारण्यात आलेला आहे,
इफ आय हॅव टू हॅव द सील ऑन द फोर हेड विच आय हॅव,
जर मग मला माझ्या कपाळावरती शिक्का पाहिजे आहे जो माझ्याकडे आहे,
दॅन यू वॉन्ट सीट,
तर मग तुम्ही शांतपणे बसणार नाही.
बट यू विल सी व्हेन आय टॉक टू यू,
पण मग ज्या वेळेस पण तुम्ही मला बघणार, ज्यावेळेस मी तुमच्या संगीत बोलत आहे,
व्हेन आय टॉक टू यू इन माय टॉक आय एम ट्राइंग टू टेल यू दॅट आय एम ट्रू अँड जेन्युइन,
आणि ज्यावेळेस मी तुमच्या समवेत बोलत आहे, तर मग मी तुम्हाला हे सांगत आहे की मी खरा आहे, मी वास्तविक आहे,
आय एम रिअली सेव्ड,
मी खरोखरच तारण पावलेलं आहे, वाचवलं गेलं,
अँड माय रिजनरेटेड लाईफ शोज द फ्रूट ऑफ द स्पिरिट,
आणि माझं जे पुनरुज्जीवित झालेलं जे जीवन आहे ते पवित्र आत्म्याच्या फळांचं दर्शक आहे.
My owner is God.
माझा जो मालक आहे तो परमेश्वर आहे.
I submit my will to the will of my father.
आणि माझी जी इच्छा आहे ती माझ्या पित्याच्या इच्छेला मी समर्पित करतो.
I do everything not to claim for myself, do it by command of God.
ज्या सगळ्या मी ज्या पण गोष्टी करतो ते मी माझ्यासाठी नव्हे तर मी परमेश्वराच्या आज्ञेनुसार करतो.
I always think that I am a steward.
मी नेहमीच विचार करतो की मी एक सेवक आहे.
सो व्हेन आय परचेस अ कार,
मग ज्यावेळेस मी एखादी कार विकत घेतो,
आय डोंट हॅव मनी सो आय जस्ट गिव्ह अन एक्झाम्पल,
माझ्याकडे पैसे नाही पण मी एक उदाहरण देत आहे.
इफ आय परचेस अ कार,
मी एखादी कार विकत घेतो,
ऑन पेपर आय एम द ओनर,
तर मग जे कागदोपत्री मी त्या कारचा मालक आहे,
बट बिकॉज आय हॅव द सील ऑफ द लिव्हिंग गॉड ऑन माय फोरहेड,
आणि म्हणून की हे जे शिक्का माझ्या डोक्यावरती आहे या कारणामुळे,
आय डोंट बिहेव्ह ऍज अ ओनर ऑफ दॅट कार,
परत त्या कारणामुळे मी त्या कारचा मालक आहे असा मी वागत नाही.
आय ऑलवेज नो दॅट दिस इज अ गिफ्ट ऑफ गॉड,
आणि मला ही गोष्ट नेहमी जाणून आहे की ही जी गोष्ट आहे ही परमेश्वराकडून मला गिफ्ट आहे.
आय ऑलवेज नो दॅट दिस इज द रिसोर्सेस गिव्हन बाय गॉड,
आणि ही गोष्ट मला जाणून आहे की परमेश्वराने दिलेलं मला ते एक साधन आहे.
सो आय बिहेव्ह लाईक अ स्टीवर्ड,
मग त्या कारणामुळे मी एका सेवकाप्रमाणे वागतो.
Let's take another example.
आणखीन एक उदाहरण बघू.
God has blessed Brother Praveen with a second son.
आणि परमेश्वराने मला एका दुसऱ्या अपत्याच्या द्वारे आशीर्वादित केला आहे.
And by default, earthly way speaking, he is the father.
आणि मग पृथ्वीवरील भाषेप्रमाणे आपसुकच ते असं म्हणतील की मी एक पिता आहे.
So he can say, my son.
आणि मग त्या कारणामुळे मी सांगू शकतो की माझ्या मुला.
But if he has a seal of the living God on his forehead,
पण मग जर माझ्या डोक्यावरती जिवंत परमेश्वराचा शिक्का आहे,
he realizes that even though he is a father, as a father he need to be a steward to his son.
तर त्या कारणामुळे त्याला ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की परमेश्वर हा त्याचा मालक असल्या कारणामुळे त्याला एक सेवक असणं आवश्यक आहे.
That means Praveen is a steward on behalf of God, taking care of his two sons.
तर मग याचा अर्थ असा आहे की जो प्रवीण आहे तो परमेश्वराचा असल्या कारणामुळे त्याच्या वतीने त्याच्या लेकरांची काळजी घेणारा आहे.
सो इवन दो इज अ फादर,
जरी मग तो पिता आहे,
ही रिअलायझेस,
त्याला समजून येतं,
दॅट माय चिल्ड्रन्स करिअर,
की माझ्या लेकरांचं जे करिअर आहे, शैक्षणिक
डेस्टिनी,
त्यांचा जो जीवनाचा इच्छा आकांक्षा आहे,
health, education and etc. etc.
याच्यामध्ये त्यांचं आरोग्य आहे, त्यांचं शिक्षण आहे आणि इतरत्र गोष्टी.
इज टेकन केअर बाय माय फादर.
या सगळ्या गोष्टींची जी काळजी आहे ती माझ्या पित्याच्याद्वारे घेण्यात आलेली आहे.
अँड गॉड हॅज प्लेस्ड दिस टू चिल्ड्रन एज अ गिफ्ट इन हिज हँड.
आणि परमेश्वराने ही जी दोन लेकरं आहे माझ्या हातामध्ये एक बक्षीस किंवा गिफ्ट म्हणून दिले आहे.
ही अलॉंग विथ हिज वाईफ नीड टू मेक शुअर दॅट एज अ स्टीवर्ड, एज अ फादर अँड मदर, एज अ स्टीवर्ड लुक आफ्टर देम ऑन बिहाफ ऑफ गॉड.
आणि मग मी आणि माझी पत्नी या दोन लेकरांची जी काळजी आहे परमेश्वराच्या वतीने घ्यावी.
दॅट्स द सील ऑफ द लिव्हिंग गॉड.
आणि मग परमेश्वराचा जो जिवंत शिक्का आहे तो हाच आहे.
अँड द एंजल सेज टू द फोर एंजल्स.
आणि एक स्वर्गदूत आहे तो चार स्वर्गदूतांना म्हणतो,
डू नॉट हार्म द अर्थ.
तो म्हणतो की पृथ्वीला उपद्रव करू नका.
ऑर द सी ऑर द ट्री.
किंवा समुद्राला किंवा वृक्षांना.
बिकॉज
कारण की
वी हॅव टू सील द सर्वंट्स ऑफ गॉड.
कारण की आम्हाला परमेश्वराचे जे सेवक आहे त्यांच्यावरती शिक्का मारायचा.
ऑन देअर फोर हेड.
त्यांच्या कपाळांवरती.
जस्ट लाईक द मार्क ऑफ द बीस्ट.
हे जे जो पशु आहे त्या पशूच्या शिक्क्याप्रमाणेच हे आहे.
मार्क ऑफ द बीस्ट इज प्रेझेंट राईट नाव.
आणि पशूचा जो शिक्का आहे किंवा त्याचं जे चिन्ह आहे ते यावेळी उपस्थित आहे.
जस्ट व्हॉट वी सेड एक्झॅक्टली दी अपोजिट.
आणि ज्या प्रकारे आम्ही सांगितलेलं आहे त्याच्याच अगदी विरुद्ध.
द पीपल हु हॅव द मार्क ऑफ द बीस्ट ऑन देअर फोर हेड.
ज्या लोकांच्या डोक्यावरती त्या पशूचा शिक्का आहे.
ऍक्ट्स विकेडली.
ते भ्रष्टतेने वागतात.
बिहेव रिबेलियसली.
आणि मग ते त्यांची जी वागणूक आहे ती विद्रोही असते.
अँड हॅज पुट द हायएस्ट प्रॉमिनन्स इन देअर लाईफ टू द विकेडनेस.
आणि मग त्यांच्या जीवनामधील सर्वोच्चपणा हा अतिशय मोठा कुटीलपणा किंवा भ्रष्टपणा.
करप्शन, द लस्ट, द ग्रीड इज द फोर फ्रंट इन देअर माइंड.
आणि सर्व प्रकारचा भ्रष्टपणा, सर्व प्रकारची वासना जी आहे ही त्यांच्या जीवनातील प्रमुख गोष्ट असते.
व्हेन पॉल सेड लेट दिस माइंड बी इन यू विच वॉज इन क्राइस्ट जीसस.
ज्यावेळेस पॉल म्हणतो की ख्रिस्त येशूचं मन म्हणजे ख्रिस्त येशूची चित्त वृत्ती तुमच्यामध्ये असू द्या.
ही सेज दॅट यू नीड टू बी थिंक लाईक क्राइस्ट.
तर मग तो सांगत आहे की तुम्ही ख्रिस्ताप्रमाणेच विचार करा.
द एक्झॅक्टली अपोजिट.
अगदी त्याच्या विरुद्ध.
मार्क ऑफ द बीस्ट
जे पशूचे शिक्का आहे त्याच्या विरुद्ध.
देर आर पीपल हु थिंक लाईक इव्हिल डुअर्स
आणि
इव्हिल पर्सन ऑर सॅटन.
आणि असे काही लोक आहे जे कुटील विचारसरणीला करतात, कुटील विचार कुटील जीवनाला ते जगतात, सैतानासारखा विचार करतात.
सो द मार्क ऑर द सेल इज नॉट फिजिकल.
म्हणून त्या कारणामुळे जो शिक्का आहे तो शिक्का भौतिक किंवा दृश्य स्वरूपामध्ये नाही.
इट इज नॉट फिजिकल.
आणि हे जे आहे शारीरिक किंवा दिसणारा असं नाही.
चॅप्टर 7 रेव्हलेशन वर्सेस 1-3
प्रकटीकरणात 7 अध्याय वचन 1 आणि 2-3.
द एंजल हॅज रिस्ट्रेन्ड देमसेल्स फ्रॉम डिलिव्हरिंग द जजमेंट ऑफ गॉड ऑन पीपल.
आणि जो स्वर्गदूत आहे त्या स्वर्गदूताने परमेश्वराच्या न्यायाला लोकांपर्यंत येण्यासाठी थांबवलेला आहे.
They did that one until God's people are clearly identified.
आणि ही गोष्ट त्यांनी तोपर्यंत केली आहे जोपर्यंत परमेश्वराचे जे लोक आहे त्यांची संपूर्णपणे ओळख करण्यात आली.
Look at verse 3, it says the servants of our God.
वचन 3 बघा, आमच्या देवाचे दास.
The word servants,
जो शब्द आहे दास.
Now this includes everything and everybody.
आणि हा जो शब्द आहे हा सगळ्यांनाच म्हणजे सर्वसमावेशक, सर्वांनाच तो समावेश करतो.
Includes everybody who are redeemed.
आणि हे त्या सर्वांना सुद्धा जे वाचवले गेलेले.
Everybody who are washed by the blood of Jesus Christ and purchased by the blood of Jesus Christ.
त्या सर्वांना सुद्धा की जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध केले गेलेले आहेत आणि विकत घेतले गेलेले आहेत.
They are just included together with one sweeping word called servants.
आणि मग त्यांना एका शब्दाच्या द्वारे त्यांना संबोधित करून त्यांना गोळा करणार.
There is no such a thing in the eyes of God as pastors and deacons and the bishops and the popes.
आणि मग परमेश्वराच्या दृष्टिक्षेपामध्ये कुठल्याही प्रकारचा पालक आहे, बिशप आहे, अध्यक्ष आहे अशा शब्दांची कल्पना नाही.
They are the just identified as the servants of God. The people who have the seal on their forehead, in their heart they have Christ, and in their mind they have humility.
आणि असे लोक ज्यांच्या कपाळावरती शिक्का आहे, ज्यांच्या हृदयामध्ये ख्रिस्त आहे आणि ज्यांच्यामध्ये नम्रता आहे,
जस्ट लाइक क्राइस्ट,
आणि ज्या प्रकारे ख्रिस्तामध्ये होती.
व्हॉट वी सॉ इन फिलिपाईज चॅप्टर 2,
जी गोष्ट आपण फिलिपी कारस्पत्र दुसऱ्या अध्यायामध्ये बघितली,
दॅट ही एम्प्टीड हिमसेल्फ अँड केम टू बी विथ अस,
की त्याने स्वतःला रिक्त केलं की आमच्या समवेत त्याने राहावं.
वी आर बॉर्न सर्वंट्स,
आपण जन्मजातच सेवक आहोत.
बॉर्न सर्वंट्स ऑफ गॉड,
आपण परमेश्वराचे गुलाम किंवा जे बंधू आहेत असं आपण त्यांना म्हणतो.
वी आर आयडेंटिफाईड एज द रिअल पीपल ऑफ गॉड, नॉट डुप्लिकेट.
आणि आम्हाला परमेश्वराचे वास्तविक लोक अशी ओळख देण्यात आलेली आहे, नकली लोक.
पर्सिक्युशन इज वन ऑफ द मीन्स इन ऑर्डर टू सेपरेट डुप्लिकेट्स फ्रॉम द रियालिटी.
आणि तो छळ आहे, हा छळ एक असं साधन आहे की जे आम्हाला जे अवास्तविक आहे त्याच्यापासून वेगळं करतं.
सो द ट्रू जेन्युइन पीपल आर सील्ड,
म्हणून जे खरे आणि सच्चे लोक आहेत त्यांना शिक्का मारण्यात आलेला आहे.
द इंटेन्शन ऑफ गॉड इन सीलिंग हिज पीपल,
आणि परमेश्वराचा त्याच्या लोकांवरती शिक्का मारण्याचा उद्देश होता.
सो दॅट दे विल बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट द रात ऑफ गॉड,
जेणेकरून की त्याद्वारे परमेश्वराच्या क्रोधापासून त्यांचं संरक्षण व्हावं.
दे विल बी एबल टू एस्केप द रात ऑफ गॉड,
की परमेश्वराच्या क्रोधापासून त्यांनी पळ काढावा.
दॅट्स व्हॉट हॅपन टू अस,
आणि मग हीच गोष्ट आपल्या संगती घडली.
वी वर सेव्ड फ्रॉम आवर ग्रेटेस्ट एनिमी,
आणि आपण आपल्या सर्वात अशा महान शत्रूपासून सुटका पावलो.
अँड आवर ग्रेटेस्ट एनिमी इज नॉट सैतान,
आणि आमचा सगळ्यात मोठा शत्रू हा सैतान नाही.
नो, आवर ग्रेटेस्ट एनिमी वॉज आवर क्रिएटर गॉड.
आमचा सगळ्यात मोठा जो शत्रू होता, जो आमचा निर्माण करता, परमेश्वर.
अँड ही इज लाईक अ कन्झ्युमिंग फायर,
आणि तो भस्म करणाऱ्या अग्निसारखा आहे.
अँड बिकॉज ऑफ आवर सिन वी लिव्ड अंडर कंडमनेशन,
आणि आमच्या पापा कारणामुळे आपण त्याच्या न्यायाच्या अधीन जीवन जगत.
वी लिव्ड अंडर द कर्स ऑफ गॉड,
आणि आपण परमेश्वराच्या शापाधीन जीवन जगत.
अँड गॉड इन हिज ग्रेट अँड इनफायनाइट मर्सी,
आणि परमेश्वराने त्याच्या मोठ्या आणि अनंत कल्याणाच्या कृपेच्या
सेंड इज बिलोव्हड सन अमंग अस,
त्याच्या अतिप्रिय पुत्राला आमच्यामध्ये पाठवलं.
सो दॅट ही कुड डाय ऑन आवर बिहाफ,
की तो आमच्या वतीने त्या क्रूसावरती मरण पावावा.
वॉशिंग अस विथ ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट,
आणि त्याच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला धुवून शुद्ध करावं.
ग्रांटिंग अस द फॉरगिवनेस,
आणि परमेश्वराची कृपा आम्हाला प्रदान करावी.
अँड ही इज द पॉइंट,
आणि मग हा मुद्दा आहे.
अपीजिंग द रात ऑफ गॉड,
आणि परमेश्वराच्या क्रोधाला शमवावं.
अँड हायडिंग अस,
आणि आम्हाला झाकावं.
इन द आर्म्स ऑफ गॉड,
परमेश्वराच्या कुशीमध्ये.
डिक्लेअरिंग अस रायचस,
आम्हाला नीतिमान असं घोषित करावं.
रिकन्साइलिंग अस टू द गॉड द फादर अगेन,
आणि परमेश्वर पित्यासंगती परत एकदा आमचा समेट करावा.
सो वी आर रिडीम्ड,
की जेणेकरून आम्ही तर मग आम्ही
वी आर रिजनरेटेड,
आमचं पुनरुज्जीवन झालेलं आहे.
वी आर रिकन्साइल्ड,
आमचा समेट झालेला आहे.
वी आर रिन्यूड पीपल,
आम्हाला नवीन करण्यात आलेला आहे.
वी आर न्यू पीपल,
आम्ही नवीन लोक आहोत.
इन द न्यू कव्हेनंट ऑफ गॉड,
परमेश्वराच्या नवीन करारामध्ये.
एस्केप फ्रॉम द रात ऑफ गॉड,
परमेश्वराच्या क्रोधापासून वाचवले गेले.
हू मेड इट पॉसिबल,
आणि कोणी या गोष्टी आमच्यासाठी संभव केल्या?
इट इज गॉड हू मेड इट पॉसिबल,
परमेश्वरच आहे ज्याने आमच्यासाठी ह्या गोष्टी संभव केल्या.
वी वेर अंडर द रात ऑफ गॉड,
आम्ही एक वेळेस परमेश्वराच्या क्रोधाधीन होतो.
बट बिकॉज ऑफ जीसस क्राइस्ट वी एस्केप फ्रॉम द रात ऑफ गॉड,
परंतु येशू ख्रिस्ताच्या द्वारे आता आपण परमेश्वराच्या क्रोधापासून वाचवले गेले आहोत.
बाय साल्वेशन,
उद्धार तारण देण्याच्या द्वारे.
अँड इवन इन दिस टाइम,
आणि एवढंच नव्हे तर या वेळेमध्ये
द रात ऑफ गॉड इज बीन मेड विजिबल ऑन द फोर कॉर्नर्स ऑफ द अर्थ,
ज्या वेळेस परमेश्वराचा क्रोध पृथ्वीच्या चारही कोपऱ्यांवरती दृश्यमान झाला.
अँड द एंजल्स आर होल्डिंग बॅक द विंड,
आणि ते स्वर्गदूत आहे चारही वाऱ्यांना अडवून होते.
वी फाइंड द फिफ्थ एंजल कम्स and it's commanding all the four angels to hold back,
ani mag tithe pachva swargadu deto ani to tanna sangto ki tumhi thamba.
Until the seal of the living God,
जो पर्यंत
ऑन द फोर हेड ऑफ द बिलीवर्स,
जो पर्यंत जे परमेश्वराचे दास आहे त्यांच्या कपाळामध्ये शिक्का मारण्यात येत नाही तोपर्यंत.
दिस इज नॉट न्यू,
आणि ही गोष्ट नवीन नाही.
दिस हॅड हॅपन अर्लियर.
ही गोष्ट अगोदरही घडली आहे.
गो बॅक टू इजिप्त.
मिसर देशाकडे जा.
लिटरली नो.
वास्तविकरित्या नका जाऊ.
Just go to the Exodus, that's all.
म्हणजे जसं आता निर्गमाच्या पुस्तकाकडे
यु सी द पास ओव्हर.
तिथे तुम्हाला वल्लांबणाचा सण दिसतो.
अँड देन यू विल सी द एंजल ऑफ डेथ.
आणि मग तुम्ही तिथे जो मृत्यूचा जो स्वर्गदूत आहे किंवा दूत आहे त्याला तुम्ही बघता.
पासिंग ओव्हर ऑन द डोर पोस्ट वेन यू सीज द मार्क ऑफ द ब्लड.
आणि तो त्या दरवाजाला पार करून पुढे जाऊ राहिलेला आहे ज्याच्यावरती म्हणजे ज्या दाराच्या चौकटीवरती रक्त लावण्यात आलेलं आहे.
द मार्क ऑफ द ब्लड टेल्स अस दॅट दिस पीपल आर सील्ड.
आणि जे रक्ताचं जे चिन्ह आहे ते या गोष्टीचं दर्शक होतं की हे जे लोक आहेत चिन्हांकित झालेले आहेत.
सो दे एस्केप.
की त्या कारणामुळे ते वाचवले गेले.
दे आर प्रोटेक्टेड.
त्यांची सुरक्षा करण्यात आली.
दे आर स्पेशली टेकन केअर.
आणि त्यांची विशेष अशी काळजी करण्यात आली.
स्पेशली लव्ड.
त्यांच्यावरती विशेष प्रेम करण्यात आलं.
स्पेशली प्रोव्हाइडेड.
त्यांना विशेष असा पुरवठा देण्यात आला.
दे आर रिअली स्पेशल.
आणि ते खरोखरच विशेष असे आहे.
बिकॉज ऑफ द सील.
आणि ही गोष्ट आहे जो शिक्का आहे त्या कारणामुळे.
द रिमेनिंग पीपल.
परंतु जे उरलेले लोक होते
दे एक्सपिरियन्स अँड एन्जॉय द रात ऑफ गॉड.
आणि मग त्यांनी परमेश्वराचा जो क्रोध आहे त्या क्रोधाचा त्यांनी भोग घेतला.
अँड आयरॉनिकली सेड एन्जॉय द रात ऑफ गॉड.
आणि मी मुद्दामूनच त्यांनी त्या परमेश्वराच्या क्रोधाचा आनंद घेतला असं बोललो.
इट वॉज नॉट इन रिअल सेन्स.
आणि हे खऱ्या भावार्थामध्ये नव्हतं.
दे यू सी द पॅरलल देअर.
आणि मग तुम्हाला तिथे जी समानता आहे तुम्हाला जी पाहायला भेटते.
नाव दोज हू आर सील्ड विथ द सील ऑफ गॉड.
आणि मग ते लोक ज्यांच्यावरती परमेश्वराचा शिक्का मारण्यात आला.
विल नॉट एक्सपिरियन्स द हार्डशिप दॅट द विकेड आर गोइंग टू एक्सपिरियन्स.
आणि हे जे लोक आहे जे भ्रष्ट आणि कुटील लोक आहे ज्या प्रकारच्या कठनाईला ते अनुभव करतील ते लोक त्यांना अनुभव करणार
आहे. साम वन सेज ब्लेसेड इज अ मॅन हू वॉकत नॉट हू स्टँड अप नॉट विथ द काउन्सल ऑर द थिंग्स ऑफ द विकेड.
कारण स्तोत्र एक मध्ये सांगण्यात आलेलं आहे की धन्य आहे तो पुरुष जो पापी जनांच्या बैठकीत बसत नाही निंदकांच्या सभेमध्ये उभा राहत नाही आणि थट्टा करणाऱ्या लोकांच्या सभेत जात नाही.
सो बिकॉज ऑफ द विकेडनेस.
आणि म्हणून जी भ्रष्टता आहे पापीपणा आहे त्या कारणामुळे
द ट्रॅप अँड द डिफिकल्टी दॅट दिस पीपल आर गोइंग टू फेस यू आर नॉट गोइंग टू फेस.
आणि ज्या भयानक अशा गोष्टींना हे लोक सहज भोगण्यावरती आहेत तुम्ही त्यांना भोगणार नाही.
बट बिकॉज ऍज अ मॅन हू इज डिक्लेअर्ड रायचस.
कारण की एक मनुष्य ज्याला नीतिमान असं घोषित करण्यात आलं.
ऍज अ मॅन हू हॅव डिक्लेअर्ड ऍज अ ब्लेसड.
आणि मनुष्याला आशीर्वादित असं घोषित
विल बाय डिफॉल्ट चूज नॉट टू वॉक इन द काउन्सल ऑफ द अनगॉड.
तो आपसुकच जे अनितिमान लोक आहेत त्यांच्या सभेमध्ये न जाणं तो निवडेल.
ही विल बी प्रिझर्व्ड.
त्याची त्याला 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 सुरक्षित ठेवण्यात येईल.
ही विल बी सॅन्टिफाईड.
त्याला पवित्र करण्यात येईल.
अँड ही विल बी ग्लोरीफाईड.
आणि मग त्याला गौरवान्वित करण्यात येईल.
सो ही विल नॉट बी पनिश्ड ऍज द विकेड इज बीन पनिश्ड.
आणि मग त्या कारणामुळे ज्या प्रकारे पापी लोकांना शिक्षा देण्यात येईल तशा प्रकारे त्याला शिक्षा भेटणार नाही.
बट हॅव्हिंग सेड दॅट.
परंतु अशा प्रकारे म्हणण्याच्याद्वारे
दॅट डज नॉट मीन दॅट द बिलिव्हर्स विल नेव्हर गो थ्रू एनी सफरिंग.
याचा अर्थ असा नाही की विश्वासी कुठल्याही प्रकारच्या क्लेशामधून जाणार नाही.
दिस इज एन एक्झाम्पल ऑफ अ डॅनियल.
आणि आपण डॅनियलचं उदाहरण बघतो.
इन द लाईफ ऑफ डॅनियल व्हेन गॉड सेंट द टेरिबल जजमेंट ऑन पीपल ऑफ इस्रायल.
आणि डॅनियलच्या जीवन काळामध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांवरती भयानक असा न्यायदंड पाठवला.
अलाउिंग द पर्शियन्स अँड द बॅबिलोनियन्स कमिंग अँड डिस्ट्रॉय हिज पीपल.
पारसी लोक होते आणि जे बाबेलचे लोक होते त्यांना परमेश्वराने त्या इस्रायल लोकांवरती पाठवलं.
डॅनियल सफर.
डॅनियलाने क्लेशाला सहन केलं.
ही एक्सपिरियन्स द फॉल आउट फ्रॉम दोज जजमेंट.
आणि डॅनियलाने जे न्यायदंड लावण्यात आला त्याचा त्याने अनुभव घेतला.
बट ही वॉज नॉट डिस्ट्रॉइड.
परंतु त्याच्यामध्ये तो नाश पावला नाही.
गॉड प्रिझर्व्ड हिम.
परमेश्वराने त्याचा सांभाळ केला.
सॅन्टिफाईड हिम.
त्याला पवित्र केलं.
ब्रॉट हिम टू द प्लेस ऑफ प्रॉमिनन्स.
आणि मग त्याला उच्च स्थळी घेऊन आला.
अँड अल्टिमेटली गॉड टूक हिम टू हेवन.
आणि मग संत शेवटी परमेश्वराने त्याला स्वर्गात घेतलं.
दिस इज व्हॉट वी मेंट व्हेन वी सी दॅट द रात ऑफ गॉड फॉर द विकेड वॉज यूज टू सॅन्टिफाय
and bless the believers.
आणि म्हणून मग ही गोष्ट आपण अशीच समजतो की परमेश्वराचा जो क्रोध आहे तो पापी लोकांसाठी या प्रकारे आहे आणि मग जे परमेश्वराचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी तो या प्रकारे आहे असं आपण समजतो.
ऑफ्टन टाइम्स द राइटस एस्केप द इफेक्ट ऑफ द जजमेंट ऑफ गॉड.
आणि बऱ्याच वेळेस जे नीतिमान असतात हे जे नीतिमान असतात जे परमेश्वराचा जो न्याय असतो त्याच्यापासून बऱ्याच वेळेस ते वाचवले जातात.
दॅट इज बिकॉज दे लिव्ह अ सेपरेटेड लाईफ फ्रॉम द विकेड.
आणि हे यासाठी कारण की ते भ्रष्ट जीवन शैलीपासून वेगळं असं जीवन जगतात.
बट इफ अ ख्रिश्चन चूज टू लिव्ह इन द वर्ल्ड.
परंतु मग जर एखादा ख्रिस्ती या जगामध्ये राहण्याचा निवडतो
दॅट ही इज गोइंग टू सफर द बर्न्स.
तर मग तो जे घाव आहे किंवा जे ज्वालाचे जे जखमा आहे त्यांना तो अनुभव करेल.
बट इफ ख्रिश्चन चूज टू लिव्ह अ सॅन्टिफाय लाईफ आउट ऑफ द वर्ल्ड एज अ लाईफ टू द वर्ल्ड.
परंतु मग एखादा ख्रिस्ती व्यक्ती या जगाविरहित राहून पवित्र जीवन या जगामध्ये राहण्याचा निवडतो.
बिकॉज ही इज स्टील इन द वर्ल्ड.
कारण की तो या जगामध्ये अजून आहे.
ही माइट ऑल्सो सफर सम बर्न्स.
तर मग तो जे काही जे घाव आहे किंवा दुखणं आहे कदाचित त्यांना तो सहन करेल.
बट दॅट इज फॉर द पर्पज ऑफ सॅन्टिफिकेशन.
परंतु ह्या गोष्टी त्याच्या पवित्रीकरणासाठी आहेत.
गॉड हॅज प्रॉमिस्ड नो हार्म टू द बिलीवर.
कारण परमेश्वराने विश्वासणाऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारच्या आपत्तीची घोषणा केली.
So this allows us the choices that we make.
आणि म्हणून ही गोष्ट आम्हाला जे निर्णय आम्ही घेतो त्याच्याविषयी आम्हाला ते योग्य बनवतं.
इफ दोज चॉईसेस डिफाय द लॉ ऑफ गॉड.
आणि
इफ डिफाय द लॉ ऑफ गॉड.
आणि आणि ह्या ज्या निवडी असतात ह्या परमेश्वराच्या निर्णयांच्या डिफाय
विरोध करतात किंवा अपोज करतात.
परमेश्वराच्या निर्णयांचा त्या विरोध करतात.
और दे लिव्ह अ डिसओबिडियन्स लाईफ टू गॉड.
किंवा ते परमेश्वराच्या आज्ञा भंगाचं जीवन
दे विल एक्सपिरियन्स.
आणि मग ते अनुभव करतीलच
द जजमेंट ऑफ गॉड
परमेश्वराच्या न्यायाचा.
यु नीड टू अंडरस्टँड दॅट.
आणि ही गोष्ट तुम्हाला समजणं आवश्यक आहे.
एझेकेल चॅप्टर 9
येहेस्केलचं पुस्तक याचा 9वा अध्याय
अँड वर्सेस 1-11
आणि वचन 1-11.
वी फाइंड इन ओल्ड टेस्टमेंट पॅसेज गॉड्स प्रोटेक्शन फॉर गॉड्स पीपल.
आणि इथे आम्हाला दिसतं जुन्या करणामध्ये की परमेश्वराची जी सुरक्षा आहे त्याच्या लोकांसाठी आहे हे दिसतं.
व्हॉट एझेकेल इज सेइंग हियर इज
येहेस्केल इथे काय सांगू राहिलेला आहे.
लॉर्ड देर आर नॉट व्हेरी मेनी स्पेक.
आणि तो इथे सांगू राहिलेला आहे की हे देवा इथे जास्त लोक वाचलेले किंवा राहिलेले नाही.
इनफॅक्ट देर आर सो फ्यू दॅट ही सेज दॅट आर यू गोइंग टू वाईप देम ऑल.
आणि खरे पाहता येहेस्केल देवाला सांगतो की तू त्या उरलेल्या लोकांचा पण नाश करशील का.
बट द आन्सर इज नो.
परंतु उत्तर आहे नाही.
देर आर सम हू आर प्रोटेक्टेड.
असे काही लोक आहेत ज्यांची ज्यांना सुरक्षित ठेवण्यात आलेलं आहे.
नाउ दिस इज वेअर वी नीड टू स्टॉप अँड पॉन्डर.
आणि मग इथे आम्हाला थांबून त्याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे.
हाऊ मेनी क्रिश्चन्स आर रिअली जेन्युइन क्रिश्चन्स.
आणि मग
हाऊ मेनी
क्रिश्चन्स आर रिअली जेन्युइन.
किती असे ख्रिस्ती लोक आहेत जे खरोखरच ख्रिस्ती आहेत.
हाऊ मेनी ख्रिश्चन्स कॅन बी आयडेंटिफाईड एज ख्रिश्चन्स.
आणि असे किती ख्रिस्ती आहेत ज्यांची खरोखरच ओळख ख्रिस्ती म्हणून होते.
How many Christians through their lifestyle, their thinking, their walk, their behavior, their talk display the glory of God.
आणि असे कसे असे किती ख्रिस्ती आहेत की ज्यांच्या बोलण्याच्या द्वारे वागण्याच्या द्वारे उक्तीच्या द्वारे परमेश्वराची परमेश्वराला ते प्रदर्शित करतात असे किती ख्रिस्ती आहेत.
This will help the wicked people.
आणि ही जी गोष्ट आहे जे जे पापी लोक आहेत त्यांना मदत करेल सहाय्य करेल.
गो बॅक टू द रेव्हलेशन चॅप्टर 6
प्रकटीकरणाचं पुस्तक 6व्या अध्यायामध्ये जा.
अँड व्हेन द 5th सील इज ओपन इन वर्स 9
आणि वचन 9 मध्ये ज्या वेळेस 5वा शिक्का फोडण्यात आला.
आय सॉ अंडर द हर्ट ऑफ द सोल्स ऑफ दोज हू हॅव बीन स्लेन.
तिथे सांगण्यात आलेलं आहे की मी वेदीखाली आत्मे पाहिले जे आत्मे देवाच्या वचनामुळे त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारले गेलेले होते.
दे आर किल्ड.
ते जीवे मारले गेले होते.
किल्ड बिकॉज ऑफ द वर्ड ऑफ गॉड.
आणि ते देवाच्या वचनामुळे मारले गेले होते.
किल्ड फॉर द विटनेस दॅट दे हॅड बोर्न.
आणि जी साक्ष त्यांनी दिलेली होती त्यामुळे ते मारले गेले होते.
शोज व्हेरी क्लिअरली दॅट दे हॅड द सील ऑफ द लिव्हिंग गॉड ऑन देअर फोर forehead.
आणि आम्हाला स्पष्टपणे दाखवतं की त्यांच्या कपाळावरती परमेश्वराची जिवंत परमेश्वराचा शिक्का होता.
इट वॉज इझी फॉर एनिमी टू शूट.
आणि शत्रूसाठी वार करणं हे सोपं आहे.
यु नो दे वर इझिली आयडेंटिफाईड अँड किल्ड.
आणि मग त्यांची लगेचच ओळख करता येते आणि त्यांना लगेचच मारता येतं.
सो द मार्क ऑफ द लिव्हिंग गॉड ऑन द फोरहेड.
आणि मग त्या कारणामुळे जिवंत परमेश्वराचे शिक्का कपाळ जो कपाळावरती आहे
अलाउज एनिमी टू आयडेंटिफाय यू ऍज अ गॉड्स पीपल.
आणि तो तुम्हाला तुम्ही परमेश्वराचे लोक आहेत अशी ओळख करण्यासाठी मदत करतं.
अँड वन्स यू आर आयडेंटिफाईड ऍज अ गॉड्स सर्वंट.
आणि मग तुम्ही परमेश्वराचे सेवक आहात अशी ज्यावेळेस तुमची एकदा ओळख होऊन जाते.
देर इज अ पॉसिबिलिटी दॅट यू माईट बी स्लेन.
आणि मग एक मोठी शक्यता आहे की मग तुम्ही मारले जीवे मारले जा.
स्लेन फॉर द वर्ड ऑफ गॉड.
परमेश्वराच्या वचना खातर तुम्ही जीवे मारले जा.
स्लेन बिकॉज ऑफ द टेस्टिमनी दॅट यू बेअर.
आणि जी साक्ष तुम्ही आपल्यामध्ये घेऊन आहात त्याच्यासाठी तुम्ही मारले जा.
दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट वी फाइंड हियर.
आणि मग हीच गोष्ट आम्हाला इथे दिसून येते.
Are we people with the seal of living God in our forehead?
Are we
the people with the...
आपण असे लोक आहोत की जी परमेश्वराच्या त्या शिक्क्याला आमच्या कपाळावरती घेऊन आम्ही जगत आहोत.
Because if that's the case,
कारण मग ही जर अशी गोष्ट असेल
वन बिलीवर विल नो अनदर बिलीवर.
तर मग एक विश्वासी दुसऱ्या विश्वासनाला ओळखेल.
अँड दे विल बी फेलोशिप.
आणि मग ते सहभागीतेचा आनंद घेतील.
अँड देअर विल बी वर्शिप.
आणि मग तिथे भक्ती उपासना होईल राहील.
बट वेन द बिलीव्हर इज नोन बाय द एनिमी.
पण मग ज्या वेळेस एका विश्वासणाऱ्याची ओळख शत्रूद्वारे होते
बिकॉज ऑफ द मार्क ऑर द सील ऑफ द लिव्हिंग गॉड ऑन देअर फोरहेड.
आणि त्याच्या डोक्यावर असलेल्या जिवंत परमेश्वराच्या शिक्क्या कारणामुळे
दे माईट बी किल्ड.
ते कदाचित जीवे मारले जातील.
नंदलेस
काही पण असो
गॉड सेज आय विल प्रोटेक्ट देम.
परमेश्वरने सांगितलेलं आहे की मी त्यांची सुरक्षा करेल.
व्हॉट दे विल एस्केप इज द रात ऑफ गॉड.
आणि ते कुठल्या गोष्टीपासून वाचवले जातील ते आहे परमेश्वराचा क्रोध.
व्हॉट दे विल एस्केप द इटर्नल डेथ.
ते कुठल्या गोष्टीपासून वाचवले जातील ते आहे अनंत काळाचा मृत्यू.
व्हॉट दे विल एस्केप इज द जजमेंट.
आणि ते कुठल्या गोष्टीपासून वाचवले जातील ते आहे परमेश्वराचा न्याय.
दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट वी सी इज हॅपनिंग इन रेव्हलेशन 7.
आणि हीच गोष्ट तंतोतंत आम्हाला प्रकटीकरणाचं पुस्तक 7 अध्यायामध्ये
वचन
4-8
द सीलिंग ऑफ 144,000.
आणि 144,000 शिक्का मारणे.
द नंबर इज यूज हिअर डिस्क्राइब द सील इज क्लिअरली सिम्बॉलिक नंबर.
आणि जी संख्या इथे देण्यात आलेली आहे आणि ही जी संख्या आहे ही स्पष्टपणे अलंकारिक अशी आहे.
इफ यू डोंट टेक दिस वन सिम्बॉलिक यू स्टील हॅव अ प्रॉब्लेम एक्सप्लेनिंग इट.
आणि मग जर तुम्ही या संख्येला जर अलंकारिक रित्या जर घेतलं नाही तर मग तुम्हाला स्पष्ट करणं नक्कीच अडचणीचं राहील.
द वर्ड नंबर 12 रिप्रेझेंट द चोझन.
आणि इथे जी संख्या आहे 12 ही जे निवडलेले आहेत त्यांचं दर्शक आहे.
फॉर एक्झाम्पल 12 ट्राईब्स.
उदाहरणार्थ 12 वंश.
12 अपोस्टल्स.
12 शिष्य.
रेव्हल्युशन 21:9-14 मेक्स इट दिस व्हेरी क्लिअर.
आणि प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 21:9-14 आम्हाला जास्त स्पष्ट करतं.
वी सी द 12 इज अ नंबर ऑफ चोझन पीपल ऑफ गॉड.
आणि तिथे आम्हाला दिसून येतं की जो 12 जी संख्या आहे ही परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांची संख्या आहे.
वी ऑलरेडी सेड दॅट वेन इट इज मल्टीप्लाइड.
आणि ज्यावेळेस आम्ही अगोदर सांगितलं आहे की ज्यावेळेस तिचा गुणाकार केला जातो
दी आयडिया इज इंटेन्सिफाइड.
तर त्याचा अर्थ आहे त्यांची जी काय म्हणतात व्यापकता
दाखवली जाते.
व्यापकता दाखवली जाते.
द 12 टाइम्स 12
12 गुणिले 12
इज 144.
144.
सो दॅट मीन्स चोझन अँड चोझन इंटेन्सिफाईड.
आणि मग याचा अर्थ आहे की जे निवडलेले आहे आणि निवडलेले आहे त्यांची व्यापकता झालेली आहे.
सेम लाईक 10 टाइम्स 10 टाइम्स 10.
आणि मग ही गोष्ट तशीच आहे की 10 गुणिले 10 गुणिले 10.
सो यू हॅव 144,000.
आणि मग तर मग तुमच्याकडे 144,000 ही संख्या आहे.
द वर्ड 10 इज अ नंबर ऑफ परफेक्शन.
आणि जी संख्या 10 आहे ही 10 परिपूर्णतेचं.
व्हेन यू लुक
परिपूर्णतेचा द्योतक आहे.
व्हेन यू लुक ॲट 144,000
आणि मग ज्या वेळेस तुम्ही 144,000 बघतात,
यू लुक ॲट द नंबर्स इंटेन्सिफाईड,
तर मग तुम्ही बघतात की जी संख्या आहे ती व्यापक झालेली आहे.
अँड नंबर इज परफेक्ट,
आणि मग जी संख्या आहे ती परिपूर्ण झाली आहे.
दॅट मीन्स 144,000 एक्झॅक्टली आर नॉट 144,000.
तर मग याचा अर्थ आहे की 144,000 ही नक्कीच 144,000 नाही.
अँड लेट मी प्रूव्ह इट टू यू व्हाय इट इज सो.
आणि मग ही गोष्ट अशी का बरं आहे मी तुम्हाला प्रमाणित करून सांगतो.
रेव्हल्युशन 14
प्रकटीकरणाचा पुस्तकाचा 14 अध्याय,
144,000 इज मेन्शन देअर टू.
तिथे 144,000 लोकांचा पण नमूद करण्यात आलेला आहे.
आय रीड इट फॉर यू. रेव्हल्युशन 14:1
प्रकटीकरणाचं पुस्तक 14 अध्याय वचन 1 मी तुमच्यासाठी वाचतो.
देन आय लुक टन बी होल द माउंट झायन स्टूड द लॅम्प विथ हिम 144,000 हू हॅड हिज नेम अँड हिज फादर्स नेम रिटन ऑन देअर फोरहेड्स.
नंतर मी पाहिले तो पहा कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेल्या माझ्या दृष्टीस पडला, त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले 144,000 इसम होते.
अँड इफ यू कीप ऑन लुकिंग टिल verse 4
आणि मग जर तुम्ही 4 वचनापर्यंत बघत गेला,
इट सेज दॅट दे हॅव बीन रिडीम फ्रॉम मॅन क्राइंड एज अ फर्स्ट फ्रूट फॉर गॉड.
आणि मग तिथे सांगण्यात आलेलं आहे की मनुष्यांमधून परमेश्वरासाठी प्रथम फळ म्हणून त्यांना आत वाचवण्यात आलं.
सो दीज आर द होल पीपल हु आर रिडीम.
आणि म्हणून हे ते संपूर्ण लोक आहेत जे वाचवले गेले.
सो द कन्सेप्ट इज राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द क्रिएशन टिल द एंड ऑफ द क्रिएशन.
म्हणून
होल पीपल इन्क्लूड इन 144,000.
आणि म्हणून हा जो विचार आहे हा विचार आम्हाला जी दृष्टी आहे त्याच्या प्रारंभाच्या अगोदर पासून तर या शेवटच्या घटक्यापर्यंत जेवढे लोक आहेत त्या सर्वांना समावेशक अशी आहे.
द होल बॉडी ऑफ द रिडीम पीपल दॅट वॉट वी सी इन रेव्हल्युशन 14.
आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 14 अध्यायामध्ये परमेश्वराचे जे सर्व लोक आहेत त्यांना आपण बघतो.
सो 144,000 फॉर शुअर इट कॅनॉट बी द लिटरल नंबर.
आणि म्हणून त्या कारणामुळे 144,000 हे वास्तविक स्वरूपामध्ये 144,000 नाही.
इन फॅक्ट इन रेव्हल्युशन 14 वी फाइंड द सील ऑफ फादर. Father's name is written on their head, forehead.
आणि खरं पाहता प्रकटीकरणाचं पुस्तक 14 अध्यायामध्ये जिवंत परमेश्वराचा शिक्का सुद्धा त्या 144,000 लोकांवरती देण्यात आलेला आहे.
अँड दे रिप्रेझेंट द होल नंबर ऑफ द रिडीम पीपल ऑफ गॉड.
आणि हे जे लोक आहे परमेश्वराचे जे वाचवलेले लोक आहे त्या सर्वांचे ते दर्शक आहेत.
इन चॅप्टर 7:4 वी हॅव 144,000.
प्रकटीकरण 7:4 आपल्या समोर 144,000 आहे.
अँड देन verse 9 यू हॅव अ ग्रेट मल्टिट्यूड.
आणि मग verse 9 एक मोठा असा समुदाय आपल्याला पाहायला भेटतो.
दॅट नो वन कॅन नंबर,
ज्याची कोणीही गणना करू शकत नाही.
दे बोथ आर सेम.
आणि मग ते
बोथ आर सेम.
आणि हे दोघं सारखेच आहेत.
बट द क्वेश्चन इज,
परंतु प्रश्न असा आहे,
यू माइट से इफ दॅट इज दॅट.
आणि मग तुम्ही असं म्हणतात की जर मग ते तसं आहे,
देन व्हाय इन अवर पासेज मेन्शन रूबेन गॉड असर नप्ताली मेनेसे एंड ऑल ऑफ दोज थिंग्स.
तर मग
जे एक्सप्लेन दॅट.
मग गाद आहे, रुबेन, आशेर, नफ्ताली आहे, मनुष्य आहे, यांचा इथं नमूद का करण्यात आलेला आहे ते तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगा.
क्लिअरली देअर इज अ ट्राइब्स ऑफ इस्रायल.
आणि हे जिथे स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे हे इस्रायलचे कुळ आहे.
लिटरली कांट यू सी देअर नफ्ताली, आशेर, सिमियन,
आणि मग
इस्साकार, झबुलून.
आणि मग तुम्ही तिथे वास्तविकरित्या बघत नाही आहे का यहुदा, रुबेन, गाद, आशेर, नफ्ताली ते दिलेले आहे.
दीज आर द ट्राइब्स ऑफ इस्रायल.
आणि हे इस्रायलचे कुळ आहे.
सो यू कॅनॉट से दिस इज ग्रेट नंबर ऑफ पीपल. यू नीड टू समहाउ गिव अ क्रेडिट अँड से दीज आर द इस्रायलाइट ज्यूज.
आणि मग त्या कारणामुळे तुम्हाला काहीही करून तुम्हाला सांगावं लागेल की हे जे कुळ आहे ते इस्रायल किंवा यहुदाचे आहेत.
नाउ हू इज सीइंग दिस.
आणि मग ही गोष्ट कोण
सीइंग दिस.
मग ही गोष्ट कोण पाहत आहे?
जॉन इज सीइंग दिस.
योहान हा बघू राहिलेला आहे.
अँड जॉन नेव्हर डिस्टिंक्ट बिटवीन ज्यूइश ख्रिश्चन अँड जेंटाइल ख्रिश्चन.
आणि मग योहानाने जे यहुदी ख्रिस्ती आहे आणि जे अन्य जाती ख्रिस्ती आहे त्यांच्यामध्ये त्याने फरक केला नाही.
इनफॅक्ट जॉन न्यू द टीचिंग ऑफ पॉल.
खऱ्या अर्थामध्ये योहानाला पौलाची शिक्षा माहीत होती.
वी न्यू दॅट सिन्स ही इज द यंगेस्ट वन he probably will just assume that he will know what Paul taught in book of Galatians.
आणि तो सगळ्या शिष्यांमध्ये तरुण असल्याकारणामुळे त्याला ही गोष्ट योग्य रीतीने माहिती असावी की पौलाने कुठल्या प्रकारचं शिक्षण दिलं आहे.
And in Galatians he said there are neither Jew nor Gentile.
आणि गलतीकरास पत्रामध्ये पौलाने सांगितलं आहे की मग कोणी यहुदी आणि कोणी मग परराष्ट्रीय नाही.
When Jesus agrees to that,
मग ज्या वेळेस येशू ख्रिस्त याला सहमती देतो,
Paul agrees to that,
पौल त्याला सहमती देतो,
John agrees to that,
योहान त्याला सहमती देतो,
what problem you and I have?
तर मग तुम्हाला आणि मला काय समस्या?
Why are we separating?
तर मग आम्ही का वेगवेगळं करतो?
As far as Christians are concerned, there are no Jews, no Gentiles.
आणि मग जोपर्यंत ख्रिस्तीचे लोक आहेत त्यांच्या बाबतीत ठरलं तर मग कुठल्याही प्रकारे यहुदी आणि मग परराष्ट्रीय असा भेद नाही.
If there are no Jews and no Gentiles,
आणि मग जर कुठल्याही प्रकारे यहुदी आणि मग परराष्ट्रीय असा भेद नाही,
why will unnecessary John talk about the Jews?
तर मग योहान हा अनावश्यक रित्या या यहुद्यांविषयी का बोलतो?
If the Jews get saved,
तर मग जर यहुदी जर वाचवले गेले,
they are Christians,
तर मग ते ख्रिस्ती आहेत.
Just like Gentiles,
परराष्ट्रीयांप्रमाणेच,
when they get saved,
ज्या वेळेस ते वाचवले गेले,
they are Christians,
ते ख्रिस्ती झाले.
So there is no such a thing as Jewish Christian or a Gentile Christian. That's what Paul says.
आणि मग त्या कारणामुळे यहुदी ख्रिस्ती किंवा परराष्ट्रीय ख्रिस्ती अशा प्रकारे कुठलाच विचार राहिलेला नाही असा पॉल सांगतो.
वी हॅव अ प्रॉब्लेम हिअर.
आणि आपल्याला आपल्या समोर इथे एक समस्या आहे.
इन इंडिया,
भारतामध्ये,
वी हॅव आदिवासी ख्रिश्चन्स.
इथे आपल्याकडे आदिवासी ख्रिस्ती लोक आहेत,
ऑर ट्रायबल ख्रिश्चन्स,
किंवा जे 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 जमाती आहेत ते ख्रिस्ती आहेत.
अँड द ख्रिश्चन्स वर कन्वर्टेड फ्रॉम द हायर ऑर अपर कास्ट,
किंवा असे ख्रिस्ती जे उच्च जातीमधून परिवर्तित झाले,
ऑर अ ख्रिश्चन कमिंग फ्रॉम द अदर रिलीजन, कन्वर्टेड फ्रॉम द अदर रिलीजन,
किंवा असे काही ख्रिस्तीचे इतर धर्मामधून परिवर्तित झाले.
सो वी हॅव अ ब्राह्मण ख्रिश्चन,
तर मग आपल्याकडे ब्राह्मण ख्रिस्ती आहे.
वी हॅव अन आदिवासी ख्रिश्चन,
आपल्याकडे आदिवासी ख्रिस्ती आहे.
वी हॅव अ मुस्लिम ख्रिश्चन,
आपल्याकडे मुस्लिम ख्रिस्ती आहे.
वी हॅव अ बुद्धिस्ट ख्रिश्चन,
मग आपल्याकडे बुद्धिस्ट ख्रिस्ती सुद्धा आहे.
अँड दॅट्स रॉंग.
ही गोष्ट सबशन चुकीची,
देर इज नो कन्सेप्ट लाईक दॅट.
कारण याच्यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा विचार नाही.
ऑल हॅव सीन अँड कम शॉर्ट टू द ग्लोरी ऑफ गॉड इन रिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड अँड कलर.
सर्व जाती, धर्म आणि रंगाच्या द्वारे जेवढे सगळे लोक आहेत त्या सर्वांनी पाप केलेला आहे आणि परमेश्वराच्या गौरवाला ते उणे पडलेले आहेत.
सो इफ यू बिकम अ ख्रिश्चन,
ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ती बनतात,
यू नीड टू पार्डन माय लँग्वेज, आय एम नॉट सपोज टू बिकम अ ख्रिश्चन.
तर मग तुम्ही माझ्या जी भाषा मी वापरेल त्याच्यासाठी मला तुम्ही क्षमा करा की ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ती बनतात,
बिब्लिकली स्पीकिंग नो वन कॅन एव्हर बिकम अ ख्रिश्चन.
आणि पवित्र शास्त्रानुसार सांगण्यात आलं तर कोणीही ख्रिस्ती बनत नाही.
बट इफ यू आर बाय द ग्रेस ऑफ गॉड कन्वर्टेड, लेट मी से दॅट वन,
पण मग तुम्ही परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे तुम्ही परावर्तित केले.
इफ यू हॅव बीन फाउंड बाय द ग्रेस ऑफ गॉड अँड सेव्ड,
आणि मग जर तुम्ही परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे शोधले गेलेले आहात आणि मग तुम्ही वाचवले गेले आहात,
देन यू आर आयडेंटिफाईड एज ख्रिश्चन,
तर मग तुम्हाला ख्रिस्ती अशी ओळख देण्यात येते.
देन इफ यू आर अ ख्रिश्चन,
आणि मग आणि तेव्हा मग तुम्ही ख्रिस्ती बनतात,
देन यू आर जस्ट द ख्रिश्चन,
आणि मग त्यावेळेस तुम्ही फक्त ख्रिस्ती बनतात.
देर इज नो आदिवासी इन ख्रिश्चन.
आणि मग ख्रिस्तीमध्ये आदिवासी ख्रिस्ती असं काही
नाही. देर इज नो मुस्लिम ख्रिश्चन,
आणि मुस्लिम ख्रिस्ती असं काही नाही.
नो, ख्रिश्चन इज जस्ट द ख्रिश्चन,
फक्त जो ख्रिस्ती आहे तो फक्त ख्रिस्तीच आहे.
देर इज नो सच अ थिंग एज ज्यूइश ख्रिश्चन,
आणि किंवा यहुदी ख्रिस्ती अशाही प्रकारे कुठल्याही प्रकारे कल्पना नाही.
वी हॅव प्रॉब्लेम बिकॉज ऑफ दॅट,
आणि याच्याविषयी या सगळ्या गोष्टीकडून आमच्यामध्ये समस्या आहे.
वी हॅव प्रॉब्लेम, गव्हर्नमेंटल प्रॉब्लेम बिकॉज ऑफ दिस,
आणि या सगळ्या
लीगल प्रॉब्लेम बिकॉज ऑफ दिस.
आणि मग या गोष्टींविषयी कायदेविषयी अडचणी आहे, सरकारविषयी अडचणी आहे.
सो जॉन डझंट मेन्शन ज्यूइश ख्रिश्चन ऑर जेंटाइल ख्रिश्चन, आणि जस्ट मेन्शन्स द पीपल हु आर सील्ड विथ द लिव्हिंग गॉड.
आणि म्हणून इथे जो योहान आहे,
सील ऑफ अ लिव्हिंग गॉड,
म्हणून इथे जो योहान आहे तो असं नमूद करत नाही की यहुदी ख्रिस्ती आहेत किंवा परराष्ट्रांपैकी ख्रिस्ती आहेत, परंतु तो सांगून राहिलेला आहे की ज्यांच्यावरती जिवंत परमेश्वराचा शिक्का मारण्यात आला.
दिस इज जस्ट वन आर्ग्युमेंट.
आणि
वन आर्ग्युमेंट
आणि हा फक्त एकच तर्क आहे.
द सेकंड आर्ग्युमेंट
दुसरा तर्क आहे
इज दॅट इफ यू फाइंड द ट्राईब्स ऑफ द ज्यूइश पीपल हिअर
आणि मग जे तुम्हाला इथे 12 वंश तुम्हाला इथे दिसतात
नोटीस केअरफुली यू डोंट सी द ट्राईब ऑफ डॅन
तर मग तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या तर तिथे तुम्हाला दानचं जे कुळ आहे ते तुम्हाला दिसत नाही.
इट्स नॉट दॅट
आणि हे कुळ तिथे नाही.
नोटीस केअरफुली
तिथे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या.
द ट्राईब ऑफ एफ्राहिम इज नॉट दॅट
एफ्रेमचं जे कुळ आहे त्याचं तिथे वर्णन नाही.
बट इंटरेस्टिंगली द ट्राईब ऑफ जोसेफ इज मेन्शन
परंतु रोचक दृष्ट्या योसेफाचा वंश त्यांचा उल्लेख तिथे करण्यात आलेला आहे.
बट देअर वॉज नो सच अ ट्राईब इन इस्रायल
आणि इस्रायलामध्ये अशा प्रकारचा कुठलाही कुळ नव्हता.
Was there a tribe of Joseph in Israel?
Israel mate Joseph ka kul hota ka?
No, so you don't have a Dan, you don't have an Ephraim and you have Joseph there.
Tar mag tumhala ithe Dan cha kul sapadat nahi, tumhala Ephraim cha kul tumhala sapadat nahi, parantu tumhala ithe Joseph cha kul sapadto.
And interestingly the 13th tribe is introduced as the tribe of Levi which was not there.
Ani mag rochak drushya aankhi tithe 13va kul aplyala pahaya bhatta te ahe Levi cha kul je tithe namud nahi.
Now that means surely this is not about Jews
ani mag yacha artha ki nakkis he yahudi lokan vishay nahi.
The tribe of Levi is included when ordinarily it is omitted
ani je levi lokancha je kul ahe he tya veles vagalnat alela ahe ja veles tanna vidhivat विधींसाठी वेगळं करण्यात आलं.
हा काय द ट्राईब ऑफ जोसेफ दॅट वॉज टू बी फाइंड द टू ट्राईब्स आउट ऑफ जोसेफ कम्स एफ्राहिम अँड मनसे
आणि जे योसेफाचं जे वंश आहे ते एफ्रेम आणि जे मनुष्य आहे योसेफापासून ते आलेले आहेत. हा
जस्ट लाईक 12 अपोस्टल्स
आणि हे जे 12 शिष्य आहे त्याप्रमाणेच ते आहे.
Paul was the 13th one.
Paul ha 13va shishya hota
just like Levites
je Levi ahe tya Levi cha je kul ahe tya pramane
extra tribe 13th one
ani extra manje ankhin ek manje 13va kul asa.
So we don't say the 13th one
ani mhanun tya karanamule apan 13va kul asa manat
the Levites and Paul were given special status ani je distinct from others
ani je Levi ahe kiwa je Paul ahe tanna ek visishta olak visishta sthan tanna denat ala.
Another thing that you notice that the Judah is mentioned first
ani ankhin ek गोष्ट जी तुम्हाला इथे पाहायला भेटते ती अशी की जो यहुदा आहे तो यहुदाचं वर्णन सर्वप्रथम आहे.
बट रुबेन वॉज द फर्स्ट बॉर्न
परंतु जो रुबेन आहे तो रुबेन हा प्रथम जन्मलेला होता.
दॅट इज बिकॉज जीसस केम आउट ऑफ द ट्राईब ऑफ जुदा
आणि ही गोष्ट यासाठी आहे कारण की येशू ख्रिस्त हा यहुदाच्या वंशातून आला.
सो जुदा इज पुट इन द फर्स्ट प्लेस एम्फसाइजिंग द इश्यू ऑफ रिडम्पशन
आणि मग त्या कारणामुळे जे उद्धार पावण्याची जी स्थिती आहे त्या कारणामुळे यहुदाचं जे वर्णन आहे ते प्रथम करण्यात आलेलं आहे.
नॉट द रुबेन द ट्राईबल ऑर्डर बाय बर्थ
आणि जे जन्माचा जो क्रम आहे त्यानुसार रुबेन नव्हे.
सो दॅट मीन्स द लिस्ट हिअर इज व्हेरी इरेग्युलर
तर मग त्याचा अर्थ असा आहे की जी यादी इथे देण्यात आलेली आहे तिचा योग्य क्रम नाही.
सो वी स्टिल सेज दॅट the people mentioned here are speaking about the spiritual Israel
ani mag ithe je lokancha varnan karnat alela ahe he ek aatmik je Israel ahe tyancha vishayi ithe bolnat alela
ahe not ethnic Israel
je vastavik kiwa je vansh paramparagat ahe tyancha vishayi nahi.
A new covenant Israel
ek navin karrache Israel
which is the church rather than the old covenant Israel
je Jews je mandali ahe इस्रायल नव्हे जे यहुदी आहे.
जेम्स चॅप्टर 1 वर्स 1
याकूब याचा एक अध्यायाने पहिलं वचन.
जेम्स अंडरस्टँड दॅट वन अँड ही सेज द 12 ट्राईब्स विच आर स्कॅटर्ड अब्रॉड
आणि योहान या गोष्टीला अयोग्य रीतीने समजतो आणि तो म्हणतो की 12 वंशाचे कुळ जे इतरत्र पसरलेले आहे
आणि इज टॉकिंग टू द चर्च
आणि तो मंडळी समवेत बोलत आहे.
सो दिस इज व्हेरी क्लिअरली वी नो
आणि म्हणून ही गोष्ट आम्हाला स्पष्टपणे कळून येते.
इन फॅक्ट वेन ऑल द ट्राईब्स वर टेकन इन टू कॅप्टिव्हिटी इन 722 BC
आणि खरे
असिरियन्स
722 मध्ये अश्शूरी लोकांच्या द्वारे सगळ्या कुळांना ज्यावेळेस बंदीवासामध्ये टाकण्यात आलं
सम टाइम द tribe's identity were totally disappeared because of intermarriages.
आणि काही काळानंतर जे आंतरजातीचे विवाह होते त्या विवाहामुळे बऱ्याचशा कुळांनी आपली जी ओळख आहे ती गमावून बसले.
बट द ब्रिटिश गर्ल मॅरिड द इंडियन गाय.
एक ब्रिटिश स्त्री आहे ती भारतीय पुरुष संगती विवाह करते.
अँड दे गॉट द सन इज अ गर्ल.
आणि मग आमच्या विषयी आणि मग त्यांना येहेस्केल नावाचा मुलगा होतो.
ओके. अँड अन एझेकेल इज गोइंग टू मॅरी मे बी अरेबियन गर्ल. आय डोंट नो
कदाचित येहेस्केल अरेबियन मुली सगळी विवाह करायला मला माहिती
नाही. दे विल बी हॅव्हिंग अ सन अर अ डॉटर.
आणि मग त्यांना मग मुलगा किंवा मुलगी होईल.
अँड दॅट सन अर डॉटर विल मॅरी चायनीज प्रॉबली बॉय अर अ गर्ल.
मग त्यांची जी मुले आहेत ते कदाचित चायनीज मुलगा किंवा मुली सगळी विवाह करते.
सो यू विल फाइंड समवेअर इन नॉर्थ साऊथ कोरिया देर विल बी अ पर्सन हुज नेम विल बी गावित.
आणि मग तुम्हाला असं दिसून आलं की मग तिथे साऊथ कोरियामध्ये एक असा व्यक्ती तुम्हाला सापडेल ज्याचं आडनाव गावित राहील.
And you will say, Gavit is supposed to be Nandurbar Dhule, how come he is in Korea?
मग काय म्हणतील की जे गावित आहे ते नंदुरबार मध्ये पाहिजे होते, मग तुम्ही इकडे कसे?
This is what happened. They lost their identity. Probably he may lose the surname also Gavit or some change into some Korean name of सिमिलर टू गावित. आय डोंट नो.
हीच गोष्ट आम्हाला इथे घडताना दिसून येऊ राहिलेली आहे. आणि कालांतराने त्यांची म्हणजे इस्रायली लोकांची जी ओळख आहे ती पडद्याआड झालेली आहे. कदाचित जे गावित नाव आहे ते गावित नंतर मग कोरियाच्या कुठल्या तरी नावामध्ये परावर्तित झालं.
और गा अँड म्हणजे कोरियन नेम ली गाली समथिंग.
कोरियन नेम कुठल्याही प्रकारे त्यांची मग
आम्हाला
माहिती नाही.
ओके. बट दिस इज व्हॉट हॅज हॅपन्ड.
परंतु हीच गोष्ट इथे घडली.
दिस इज व्हॉट इज बीन हॅपनिंग.
आणि हीच गोष्ट आता घडत आहे.
ओनली जुदा अँड बेंजामिन केम बॅक फ्रॉम कॅप्टिव्हिटी.
फक्त यहुदा आणि बन्यामिन हे बंदिवासामधून परत
आले. चर्च इज स्पिरिच्युअल इस्रायल.
आणि मग त्या कारणामुळे मंडळी ही आत्मिक इस्रायल आहे.
गलातियन चॅप्टर 3 वर्स 6 अँड 9.
गलती 3 याचा 6 आणि 9.
रोमन चॅप्टर 2 वर्स 28-29.
रोम 2 28 आणि 29.
फिलिपियन चॅप्टर 3 वर्स 3.
फिलिपी 3:3.
कंक्लुजन इज क्लिअर.
आणि याच्यामध्ये जो निष्कर्ष आहे तो अतिशय स्पष्ट आहे.
हियर वी आर स्पीकिंग अबाउट दोज हु आर सेव्ड बाय फेथ.
आणि इथे आपण त्या लोकांविषयी बोलत आहोत जे विश्वासाच्या द्वारे वाचवले गेले आहे.
इस्रायल ऑफ गॉड.
परमेश्वराचा इस्रायल.
सीड ऑफ अब्राहम.
अब्राहमाचा बीज.
द ट्रू रिडीम्ड पीपल ऑफ गॉड.
आणि परमेश्वराचे वास्तविक वाचवले गेलेले
लोक. इज 144,000.
आणि हे 144,000 आहे.
दॅट मीन्स दे आर ग्रेट इन नंबर.
याचा अर्थ ते संख्येमध्ये मोठे आहेत.
अँड दे आर परफेक्ट इन नंबर.
आणि ते सांख्यिकीमध्ये परिपूर्ण.
लिस्ट हियर मॅचेस द लॅन्ड बुक ऑफ लाईफ लिस्ट.
आणि इथे जी यादी देण्यात आलेली आहे ती कोकराच्या जीवनाचं जे पुस्तक आहे त्याच्या संगती साम्य बाळगते.
नो वन इज मिसिंग.
कोणी याच्यामधून हरवलेलं नाही.
एव्हरीथिंग दॅट इज मेन्शन इन द लॅन्ड बुक ऑफ लाईफ आर आयडेंटिफाईड.
आणि जे कोकराच्या पुस्तकामध्ये ज्यांचं नाव देण्यात आलेलं आहे त्या सगळ्यांची ते ओळख करण्यात आली.
हॅव द सील ऑफ द सर्वंट्स ऑफ गॉड ऑन देअर फोरहेड.
त्यांच्या कपाळावरती जिवंत परमेश्वराची शिक्के अशी त्यांची ओळख करण्यात आली.
वन टाइम दे आर कॉल्ड एज 144,000.
एके वेळेस त्यांना 144,000 सांगण्यात आलं.
द सेम पीपल ऍट अनदर टाइम आर कॉल्ड एज अ ग्रेट मल्टिट्यूड ऑफ द पीपल.
आणि त्याच वेळेस असे त्याच लोकांना एक मोठा लोकसमुदाय असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे.
सो व्हॉट वी सी हिअर. आपण रेव्हल्युशन 6 मध्ये काय बघतोय. 144,000 एका ठिकाणी आणि दुसऱ्या संख्येचे लोक जे आहेत 1,000 ठिकाणी. वी विल सी देअर दॅट दीज आर द चोजन पीपल ऑफ गॉड.
हे जे लोक आहेत ते आपण तिथं बघूया की परमेश्वराने निवडलेले हे लोक आहेत.
चोजन फ्रॉम व्हेरियस ट्राईब अर्थ क्लास क्रीड कलर.
आणि वेगवेगळ्या वंशातून रंग वेश भूषा भाषा त्यांची असली तरी पण ते वेगवेगळ्या याच्यातून निवडले गेलेले आहेत.
परफेक्ट नंबर
आणि तो परिपूर्ण असा नंबर आहे.
कम्प्लीट नंबर
पूर्ण नंबर आहे.
इट टॉक्स अबाउट गॉड्स इलेक्शन चॉईस.
त्याचबरोबर देवाची जो निवडी निवडीचा सिद्धांत किंवा देवाने निवडलेले आहे
डिस्ट्रीब्युटेड ऑल अक्रॉस ह्युमॅनिटी
आणि मग त्यांचे सर्व जे आहे ते संपूर्ण मानव जातीमध्ये पसरलेले आहे.
अँड दे आर प्रोटेक्टेड
आणि त्यांची त्या ठिकाणी सुरक्षितता
प्रोटेक्टेड फ्रॉम द रॅथ ऑफ गॉड
आणि त्यांना देवाच्या क्रोधापासून वाचवण्यात आला.
सो बिलव्हड
म्हणून प्रियांनो
व्हेन यू हिअर द एक्सपोजिशन ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 7 वर्स 1 टू 8
आणि मग ज्या वेळेस तुम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक याचं सातवा अध्याय आणि वचन 1 ते 8 याचा संदेश किंवा याचा उलगडा ऐकाल
यू सी दॅट द पीपल ऑफ गॉड ऑलवेज एस्केप द रॅथ ऑफ गॉड.
त्यावेळेस तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी दिसून येईल की परमेश्वराचे लोक सातत्याने देवाच्या येणाऱ्या क्रोधापासून देवाने वाचवलेले आहेत.
He made that possible to them.
आणि देवाने हे त्यांच्यासाठी शक्य केलं आहे.
And we praise God for that.
आणि त्या गोष्टीसाठी आपण देवाला धन्यवाद देतो.
So what we can take it from here?
आणि मग इथून आपण काय शिकू शकतो?
The seal of the living God on the forehead.
त्यामध्ये हे शिकू शकतो की देवाच्या लोकांवर देवाने शिक्का मोर्तब केलेला आहे.
The fruit of the spirit shown in the life of a Christian.
आणि मग ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ती जीवनाचे गुण वैशिष्ट्य दिसून येतात.
ख्रिश्चन्स ट्रूली आयडेंटिफाईड ऍज ख्रिश्चन्स
आणि मग जिथे आपण पाहतो की ख्रिस्ती व्यक्तीला खरोखर ख्रिस्ती म्हणूनच ओळखलं जातं.
विजिबल द फ्रूट ऑफ द स्पिरिट इज विजिबल इन द लाईफ
आणि मग आत्म्याची फळ जी आहे ती त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामधून स्पष्ट रीतीने दिसून येतात.
द वन हू कॅन नेव्हर हाईड देअर आयडेंटिटी ऍज ख्रिश्चन
जो असा व्यक्ती जो त्याचं ख्रिस्ती गुण वैशिष्ट्य किंवा ख्रिस्तीत्व हे स्वतःपासून कधीही लपवून ठेवत नाही.
इट्स रिअली डिफिकल्ट फॉर यू टू बी अ ख्रिश्चन अँड दॅन बी अ सिक्रेट अबाउट इट
आणि मग तुमच्यासाठी हे फारच कठीण अशी गोष्ट आहे म्हणजे एका ख्रिस्ती व्यक्तीसाठी फारच कठीण गोष्ट आहे की स्वतःला ख्रिस्ती म्हणवणे आणि एका बाजूला त्याचं ख्रिस्तीपण लपवून ठेवणे किंवा ते गुपित ठेवणे.
देर आर पीपल हु आर सफरिंग बिकॉज ऑफ दॅट
आणि काही असे लोक आहेत त्या कारणामुळे ते त्रासले जात आहेत.
देर आर पीपल हु आर डाईंग बिकॉज ऑफ दॅट
आणि त्याच कारणामुळे काही लोक आहेत जे मरत आहेत.
We met a person from a states long time back.
Baraj varshan purvi mi eka American vyakti la bhetlo.
Okay, even he doesn't know the name. You met a person who is doing a missionary work in China.
China मध्ये मिशनरी कार्य करणारा तो व्यक्ती आम्हाला भेटला होता.
अँड बिकॉज यू कॅनॉट कॅरी बायबल
तुम्ही बायबल तिथे घेऊन जाऊ शकत नसल्या कारणामुळे
ही मेमराइज्ड
त्या व्यक्तीने बायबल पाठ केलं.
अँड बिकॉज ही इज इन अ टीचिंग लाईन
आणि तो शिक्षकी पेशा त्याचा असल्या कारणामुळे
he has all the footnotes, all the outline of systematic theology in his mind.
आणि त्याच कारणामुळे त्याच्या डोक्यामध्ये सिस्टमॅटिक थिओलॉजीचे असणारे सर्व मुख्य मुद्दे त्याचे आउटलाईन सर्व त्याच्या मनामध्ये डोक्यामध्ये त्याने ठेवले होते.
सो ही डोंट कॅरी बायबल
त्यामुळे तो बायबल घेऊन जात नाही.
ऑर एनी बुक्स रिलेटेड टू द बायबल
त्याचबरोबर बायबलशी संबंधित असलेलं कोणतंही पुस्तक तो हाताळत नाही.
बट व्हेन जात नाही व्हेन ही गो इनसाइड
पण ज्या वेळेस तो तिथे पोहोचतो
ही टॉक्स टू द पीपल
तो लोकांबरोबर बोलतो.
ही इज एबल टू कोट द बायबल फ्रॉम द मेमरी
आणि मग त्याच्या मनामध्ये किंवा जे त्याने बायबलचं पाठांतर केलेलं आहे त्यातूनच त्या ठिकाणी तो लोकांना देवाच्या वचनातून बोलतो.
अँड ही इज एबल टू टीच द बायबल सिस्टमॅटिक थिओलॉजी फ्रॉम द मेमरी
आणि त्याने सर्व गोष्टी ह्या त्याच्या ध्यानामध्ये ठेवल्या असल्या कारणामुळे ज्यावेळेस तो लोकांना शिकवतो त्यावेळेस तो बायबल मधून त्याचबरोबर सिस्टमॅटिक थिओलॉजी मधून शिकवतो.
अँड ही नोज दॅट इव्हेंच्युअली प्रॉबेब्ली ही माइट बी गेट कॉट अँड देन ही माइट सफर
आणि त्या व्यक्तीला हे ठाऊक आहे की जर मला पकडलं गेलं आणि मला पकडण्यात येऊ शकतं आणि जर मला पकडलं तर माझा शेवट ते लोक भयानक पद्धतीने करतील.
अँड ही रिअली डोंट केअर.
आणि त्या गोष्टीची त्याला चिंता वाटत नाही.
बिकॉज इन हिज फोर फ्रंट माइंड देर इज अ सील ऑफ द लिव्हिंग गॉड.
कारण की त्याच्या कपाळावर जिवंत देवाच्या द्वारे शिक्का मारण्यात आलेला
आहे. ही नोज अल्टिमेटली ही इज गोइंग टू डाय.
त्याला माहिती आहे की सरते शेवटी तो मरणार आहे.
इफ ही इज कॉट ही इज गोइंग टू डाय अ टेरिबल डेथ.
जर त्याला पकडण्यात आलं तर तो भयानक पद्धतीने त्याला मारण्यात येईल.
बट ही नो दॅट इज नॉट हिज डिस्ट्रक्शन.
पण त्याला माहिती आहे की माझा हा शेवट काय शेवट नाहीये.
ही नोज दॅट ही इज नॉट फिनिश्ड देअर.
त्याला माहिती आहे की माझा आता इथं संपलं संपलं असं नाही.
ही नोज इन रेव्हलेशन देर आर पीपल टेरिबली फॉर द सेक ऑफ द वर्ड ऑफ गॉड बीन स्लेन.
पण त्याला या गोष्टीची नक्कीच खात्री आहे, जाणीव आहे की त्याच्यासारखंच त्या ठिकाणी बायबलमध्ये प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये लोकांना वध करण्यात आलं.
बिकॉज द वन हू इज सेव्ड हिम हॅज गिव्हन हिम द पॉवर ओव्हर डेथ.
आणि त्याला या गोष्टीची खात्री आहे की ज्याने त्याला तारण देऊ केलेला आहे त्यानेच त्याला त्याच्या बरोबर मृत्यूवर अधिकार दिला.
ही नोज बिकॉज ऑफ द रिझरक्शन ऑफ जीसस क्राइस्ट हिज रिझरक्शन इज मेड पॉसिबल.
आणि मग येशू ख्रिस्ताचं झालेलं पुनरुत्थान हे त्याला माहीत असल्या कारणामुळे त्याला खात्री आहे की तो देखील पुनरुत्थित केला जाईल.
देर आर पीपल जेन्युइनली कॅरी द मार्क ऑफ अ लिव्हिंग गॉड ऑन देअर फोरहेड.
आणि असे बरेच लोक आहे जे खरेपणाने जिवंत देवाचा जो शिक्का त्यांच्या कपाळावर मारण्यात आलेला आहे तो दर्शनीय स्वरूपामध्ये घेऊन फिरतात.
इन अदर वर्ड्स इट कॅन बी सीन थ्रू द फ्रूट ऑफ द स्पिरिट इन देअर लाईफ.
आणि याचा दुसरा शब्दात सांगायचं झालं तर ते त्यांच्या जीवनातून आत्म्याचे फळांच्या द्वारे प्रकट होतं.
दिस इज समथिंग फॉर अस टू थिंक अबाउट.
ही अशी गोष्ट आहे जिच्याविषयी आम्हाला विचार करणं गरजेचं आहे.
समथिंग दॅट वी नीड टू टेक पर्सनल हीड टू.
आणि मग ही अशी गोष्ट आहे की ज्याकडे आम्ही व्यक्तिगतरित्या कान लावणं गरजेचं आहे.
एम आय द वन हू इज हॅव्हिंग मार्क.
हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की मी तो आहे का ज्याच्या कपाळावर शिक्का मारण्यात आला.
आय डोंट हॅव अ टॅटू ऑफ अ क्रॉस हिअर. आय डोंट हॅव टू हॅव.
माझ्या कपाळावर काय वधस्तंभाचं चिन्ह नाहीये आणि मला तसं असण्याची गरज पण नाहीये.
इफ आय स्टार्टेड थिंकिंग लाईक अ ख्राईस्ट.
जर मी ख्रिस्तासारखा विचार करू लागलो.
आय विल बी आयडेंटिफाईड एज अ ख्रिश्चन.
तर माझी ओळख नक्कीच त्या ठिकाणी एक ख्रिस्ती म्हणून केली जाईल.
इफ आय डोंट थिंक लाईक अ ख्राईस्ट.
जर मी ख्रिस्तासारखा विचार करत नाही.
देन आय एम कॅरिंग द मार्क ऑफ द बीस्ट.
तर मग लक्षात घ्या आम्ही त्या श्वापदाचं चिन्ह आमच्या कपाळावर घेऊन फिरत आहोत.
नॉट अबाउट क्रॉस.
हे वधस्तंभाच्या चिन्हाविषयी नाहीये.
ऑर 666
किंवा 666 साठी नाही.
ऑर 666 इम्प्लांटेड इन युअर फोर हेड ऑर फोर आर्म ऑर हिअर अँड देअर.
आणि किंवा हे असंही नाहीये की तुमच्या कपाळावर ती चिप घालण्यात आली किंवा मनगटामध्ये ती चिप लावण्यात आली याच्याविषयी पण ते नाहीये.
इट इज अबाउट द फ्रूट ऑफ द स्पिरिट.
हे त्याविषयी आहे आणि ते म्हणजे एकतर आत्म्याची फळे
ऑर द फ्रूट ऑफ द फ्लश
किंवा शरीराच्या द्वारे उत्पन्न होणारी फळे.
माय शो फ्रूट ऑफ द फ्लश आय कॅरी द मार्क ऑफ द बीस्ट.
आणि जर मी माझ्या जीवनातून शरीराची फळं जर प्रकट करत आहे तर मी श्वापदाचं चिन्ह वागवत आहे.
माय शो द फ्रूट ऑफ द स्पिरिट आय कॅरी द मार्क ऑफ द लिव्हिंग गॉड ऑन माय फोरहेड.
आणि जर मी माझ्या जीवनातून मी पवित्र आत्म्याची फळं जर प्रकट करत आहे तर याचा अर्थ असा होतो की मी नक्कीच त्या ठिकाणी जिवंत देवाचा शिक्का माझ्यावर घेऊन वागवत आहे.
आय वॉन्ट यू टू पॉन्डर ओव्हर दिस.
आणि माझी इच्छा आहे की या गोष्टीवर तुम्ही विचार करत राहा.
मे गॉड ग्रँट यू द क्लॅरिटी इन थिंग.
आणि देव तुम्हाला या सर्व विषयावर सुस्पष्टता देऊ करो.